The Mighty God Unveiled Before Us. This message by Brother William Marion Branham was delivered on Monday evening, June 29, 1964, for the Full Gospel Businessmen's Fellowship International Convention at the Bellevue Stratford Hotel in Philadelphia, Pennsylvania, USA. Samarthyashali Parmeshwar आपल्यापुढे प्रकट झाला. हा संदेश भाऊ विल्यम मेरियन ब्रॅनम यांच्याद्वारे सोमवार सायंकाळी 29 जून 1964 साली फुल गॉस्पल बिझनेसमॅन्स फेलोशिप यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय सभा बेलेमव्ह्यू स्ट्रेटफोर्ड हॉटेल फिलाडेल्फिया पेन्सिल्व्हेनिया येथे अमेरिकेत दिला गेला.
I would like to speak to you from, and I trust that God will bless our feeble efforts.
माझ्याकडे काही शास्त्रभाग लिहिलेले आहेत की मला त्यांतून तुमच्याशी बोलण्यास आवडेल, आणि मी विश्वास करीतो की परमेश्वर आपले हे दुर्बल प्रयत्न आशीर्वादित करील.
Now, many people has wondered why we are so odd and so noisy. You know, this is kind of a type of a convention and what people are used to seeing. And usually everything is kind of a cut and dried form.
आता पुष्कळ लोक आश्चर्यचकित होतात की का आपण इतके विलक्षण आणि आवाज करणारे आहोत. तुम्हाला ठाऊक आहे, ही एक वेगळ्या प्रकारची सभा आहे त्यापेक्षा जी लोक नेहमी पाहत आलेली आहेत, आणि सामान्यपणे सर्व गोष्टी एक प्रकारे पूर्ण निश्चित केलेल्या स्वरूपात असतात.
But when we come to these conventions, which has been my privilege now for several years since we first started, we don't hardly know what we're going to do.
परंतु जेव्हा आपण या सभेत येतो, जो आजपर्यंत इतक्या वर्षापासून माझा विशेषाधिकार आहे, या सभांना सुरुवात झाल्यापासून, आणि आम्हाला हे ठाऊकही नव्हते की आम्ही त्या करणार आहोत.
We just come and surrender ourselves. That's the only thing that we know to do. And God does the rest of it. So that makes us a very peculiar acting people.
आम्ही केवळ येतो आणि आपणाला समर्पित करीतो, तीच एक गोष्ट आहे जी करणे आम्हाला ठाऊक आहे, आणि देव बाकीच्या गोष्टी करतो. तेच आम्हाला एक विशिष्ट प्रकारचे लोक बनवते.
The other day, someone said, "You know, you people are really an oddball." And I said, "Well, I suppose we are."
त्या दिवशी कोणीतरी म्हणाले, तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही लोक खरोखरीच चक्रम व्यक्ती आहात. मी म्हणालो, हो, मलाही वाटते आम्ही तसेच आहोत.
And I remember one of the conventions, Brother Troy was telling me one time of a little German that said he received the baptism of the Holy Spirit.
आणि मला एका सभेची आठवण येते. भाऊ ट्रॉय मला एका छोट्या जर्मन मनुष्याची एके वेळेची गोष्ट सांगत होते की ज्याने म्हटले की त्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला.
And the next day in the shop where he was working, he would raise his hands and praise the Lord and speak in tongues and just carry on awful.
आणि दुसऱ्या दिवशी एका दुकानात जेथे तो काम करीत होता, तो त्याचे हात वर करीत असे आणि प्रभूची स्तुती करीत असे आणि अन्य भाषेत बोलत असे आणि असेच करीत असे. भयंकर.
Finally, the boss came by and said, "Heine, what's the matter with you?" He said, "Oh, I got saved." He said, "My heart's just overflowing with joy."
आणि शेवटी त्याचा मालक जवळ आला आणि म्हणाला, "हैनी, तुला काय झाले आहे?" त्याने म्हटले, "ओ, माझे तारण झाले आहे." त्याने म्हटले, "माझे अंतकरण अगदी आनंदाने भरून वाहत आहे."
He said, "Well, you must have been down with that bunch of nuts down there." He said, "Yes, glory to God. So thank the Lord for the nuts."
त्याने म्हटले, "बरे, तू नक्कीच खाली त्या वेड्यांच्या समूहासह तेथे गेला असणार." त्याने म्हटले, "होय, परमेश्वराचा गौरव होवो." म्हणाला, "या वेड्यांबद्दल प्रभूची स्तुती असो."
He said, "You take the automobile, come down the road, said you take all the nuts out of it, you haven't got nothing but a bunch of yunk." And that's just about right, you know.
त्याने म्हटले, त्याने म्हटले, तुझी गाडी घे, रस्त्यावर ये. म्हटले, तू त्यांतून सर्व नट बाहेर काढ, तुझ्याकडे काहीच राहणार नाही, फक्त एक पत्र्यांचा ढीग. आणि ते केवळ, ते अगदी बरोबर आहे, तुला माहीत आहे.
One day in California, I was going down the streets of Los Angeles and I seen a man had a sign on his breast and here.
एके दिवशी कॅलिफोर्नियामध्ये मी लॉस एंजल्सच्या रस्त्याने जात होतो आणि मी पाहिले एका मनुष्याच्या छातीवर एक चिन्ह होते आणि येथे
He said, I am a fool for Christ. And everybody was looking at him and I noticed him turning around and looking after he passed by.
आणि त्याने म्हटले, मी ख्रिस्तासाठी एक वेडा आहे. आणि सर्वजण त्याच्याकडे पाहत होते आणि मी त्यांना त्याच्याकडे वळून पाहताना पाहत होतो जेव्हा तो तेथून जात असे. आणि मी विचार केला की मीही त्यांच्यासारखे करीन. आणि त्याच्या पाठीवर त्याने म्हटले, तुम्ही कोणासाठी वेडे आहात? होय, मला वाटते की आपण सर्व विलक्षण प्रकारचे आहो, एक दुसऱ्यासारखे, तुम्हाला माहीत आहे.
But you know, the world gets in such a rut. Something different makes it so odd to the people does think it's something's wrong. And usually God has to do something so unusual to get the people back to the Bible again.
परंतु तुम्हाला माहीत आहे, हे जग अशा प्रकारच्या चाकुरीबद्ध जीवनात गुंतले आहे. एखादी वेगळी गोष्ट तिला इतकी विलक्षण करते की लोक विचार करू लागतात की हे काहीतरी चुकीचे आहे. आणि विलक्षण प्रकारे देवाला काहीतरी नेहमीपेक्षा वेगळे करावे लागते, यासाठी की लोकांना पुन्हा बायबलकडे वळवावी.
I can imagine that Noah was kind of a nut to that scientific age that he lived in because they could prove there was no water in the skies.
मी कल्पना करू शकतो की नोहा त्या प्रकारचा एक वेळ लागलेला व्यक्ती होता त्या वैज्ञानिक युगासाठी जेथे तो राहत होता, कारण ते सिद्ध करू शकत होते की आकाशामध्ये पाणी नव्हते.
But God said there would be some there, so Noah preaching and believing that he became a nut.
परंतु देवाने म्हटले तेथे काही तसे असतील, म्हणून नोहा प्रचार करीत होता आणि त्यावर विश्वास ठेवित होता, तो एक वेड लागलेला व्यक्ती बनला.
And I'd imagine that when Moses went down in Egypt, he was kind of a nut to Pharaoh, but remember Pharaoh was a nut to him too. So we realize that.
आणि मी कल्पना केली की जेव्हा मोशे खाली मिस्रामध्ये गेला तो फारोसाठी एक वेड लागलेला व्यक्ती होता, परंतु लक्षात ठेवा फारो देखील त्याच्यासाठी एक वेळ लागलेला व्यक्ती होता, म्हणून त्यांनी आपल्याला ते समजते.
इवन जीसस वॉज कन्सिडर्ड अ हेरेटिक. इट्स राइट, मार्टिन लूथर वॉज अ नट टू द कॅथोलिक चर्च एंड जॉन वेस्ली वॉज अ नट टू द एंग्लिकन.
अगदी येशूला एक बंडखोर गणले गेले, ते बरोबर आहे. मार्टिन लूथर कॅथोलिक चर्चसाठी एक वेळ लागलेला व्यक्ती होता आणि जॉन वेस्ली अँग्लिकनसाठी एक वेळ लागलेला व्यक्ती होता.
It's about time for another nut, don't you think so?
म्हणून तुम्हाला माहित आहे, हा दुसऱ्या वेळ लागलेल्या व्यक्तीचा समय होता. तुम्हाला तसे वाटत नाही काय?
Before there can be a nut, you know there has to be a bolt first. The thread to it.
परंतु तुम्हाला माहित आहे, तेथे नट असणे अगोदर तेथे प्रथम खीळ असणे आवश्यक आहे, त्याला घट्ट धरून ठेवण्यासाठी.
So, you know, Noah being a nut, he takes the nut, it pulls a bolt, pulls something together and holds something together.
म्हणून तुम्हाला ठाऊक आहे, नोहा एक वेळ लागलेला व्यक्ती असल्या कारणाने तो नट काढा तर त्याद्वारे बोल्टही खेचला जातो. काही गोष्टी एकत्र खेचल्या जातात आणि काही गोष्टी एकत्र पकडल्या जातात.
So, Noah was able to pull all that would believe into the ark out of the judgments for being a nut.
म्हणून नोहा त्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना न्यायांतून तारू मध्ये खेचू शकला, एक वेळ लागलेला व्यक्ती असल्या कारणाने.
We find out that Moses pulled the church out of Egypt by being a nut. That's right.
आपल्याला कळते की मोशेने त्याच्या लोकांना मिस्रांतून काढले. एक वेळ लागलेला व्यक्ती असल्या कारणाने ते बरोबर आहे.
I think we need a nut now to pull the bride out of the church. We need something now.
मला वाटते आपल्याला आता एक वेळ लागलेल्या व्यक्तीची गरज आहे वधूला मंडळींतून बाहेर काढण्यासाठी. आता आपल्याला काहीतरी हवे आहे. दुसरे एक
So we are very odd sort of people and I thought tonight if the Lord was willing I would try to read some scriptures pertaining to this and would speak to you just a few moments and try to show you why we are such an odd people.
यासाठी आपण एक अतिशय विलक्षण प्रकारचे लोक व्हावे आणि मला वाटते आज रात्री जर प्रभूची इच्छा असली तर मी याविषयी काही वचने वाचण्याचा प्रयत्न करीन आणि काही क्षण तुमच्याशी बोलेन आणि तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करीन की का आपण असे विलक्षण लोक आहोत.
Let us turn in the scriptures now to Philippians the second chapter 1 and 8 and 2 Corinthians 3 6 and let us read as we believe God's word.
आपण आता वचनांकडे वळूया. फिलिप्पेकरास पत्र दुसरा अध्याय 1-8 आणि दुसरे करिंथीकरास पत्र 3:6 वचन आणि आपण वाचूया कारण आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो.
Now, just before we read, let us bow our heads for prayer.
आणि आता आपणही वाचण्याआधी आपली मस्तके प्रार्थनेसाठी झुकवूया.
Gracious Heavenly Father, we are indeed a privileged people tonight to be living in this age and see the things that we see going on and to know that the time is close at hand when Jesus will come for his church. All that thrills our hearts, Lord.
कृपाळू स्वर्गीय पित्या, आम्ही निश्चितच विशेषाधिकार असलेले लोक आहोत. आज रात्री या युगात राहत असताना आणि त्या गोष्टी समजण्यासाठी ज्या आम्ही घडताना पाहतो आणि जाणतो की समय जवळ आला आहे जेव्हा येशू त्याच्या मंडळीसाठी येईल. ओ प्रभू, त्याने आमची अंतकरणे थरथरत आहेत.
And as we pull back the pages tonight, we pray that you'll give us a context out of this text.
आणि जसे आम्ही ही पाने मागे ओढीत आहोत आज रात्री आम्ही प्रार्थना करीतो की तू आम्हाला या वचनांतून संदर्भ देशील.
And may the Holy Spirit reveal to our hearts the things that would be good and pleasing to God, for we ask it in Jesus' name. Amen.
आणि पवित्र आत्मा आमच्या हृदयांना त्या गोष्टी प्रकट करू ज्या चांगल्या आणि देवाला संतोषकारक असतील. आम्ही येशूच्या नावाने मागतो. आमेन.
You know, Lee, I'll ask you to do something. I usually ask some strange things and I hope I'm not asking anything too strange.
तुम्हाला ठाऊक आहे, विश्वास ठेवा, मी तुम्हाला काही गोष्टी करण्यास सांगेन. मी सहसा काही चमत्कारी गोष्टी करण्यास सांगतो आणि माझी आशा आहे की मी तुम्हाला फार चमत्कारी गोष्टी सांगत नाही.
But when we pledge allegiance to the flag, we all stand and the flag passes by, we stand which we should, and we stand to salute. Let's just stand to our feet while we read the word, if you will.
परंतु जेव्हा आपण प्रतिज्ञा घेऊन झेंड्यावरील निष्ठा प्रकट करतो आपण सर्व उभे राहतो आणि जेव्हा झेंडा जवळून जातो आपण उभे राहतो. जे आपण राहिलो पाहिजे आणि आपण सलामी देण्यासाठी उभे राहतो. आपण वचन वाचत असता उभे राहूया. तर तुम्ही
2 Corinthians 3:6
दुसरे करिंथीकरास पत्र 3:6
Who has made us able ministers of the New Testament, not of the letter, but of the Spirit? For the letter killeth, but the Spirit giveth life.
त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्याकरिता समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे कारण लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करीतो.
But if the ministration of death written and engraved on stones was glorious, so that the children of Israel could not steadfastly behold the face of Moses for the glory of his countenance, which glory was to be done away.
जिचा लेख दगडावर कोरलेला असून जिचे पर्यवसन मृत्यूत होत असे ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशेच्या तोंडाचे तेज नाहीसे होत चालले असूनही इस्रायल लोकांना जर त्याच्या तोंडाकडे टक लावून पाहावे ना.
How shall not the ministration of the Spirit be rather glorious?
तर आध्यात्मिक सेवा विशेष करून तेजस्वी होणार नाही काय?
Or if the ministration of condemnation be glorious, such more does the ministration of righteousness exceed in glory.
कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती तर जिचा परिणाम नीतिमत्व ती किती विशेष करून अधिक तेजोमय असणार.
Or even that which was made glorious had no glory in this respect by reasons of the glory that excelleth far. If that which is done away was glorious, how or much more that which remaineth is glorious.
इतकेच नव्हे तर जे तेजस्वी होते ते या तुलनेत अपरंपार तेजापुढे तुलनेने हीन तेज ठरले. नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार.
Seeing then that we have such a hope, we use great plainness of speech, and not as Moses, which put a veil over his face, that the children of Israel could not steadfastly look to the end of that which was abolished.
तर मग आम्हाला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो. इस्रायल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालीत असे, तसे आम्ही करीत नाही.
But their minds were blinded, or until this day remaineth the same veil untaken away in the reading of the Old Testament, which veil is done away in Christ.
परंतु त्यांची मने कठीण झाली, कारण जुना करार वाचून दाखवण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते, ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते.
Even unto this day, when Moses is read, the veil is upon their heart.
आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखविण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतकरणावर आच्छादन राहते.
Nevertheless, when it shall be turned to the Lord, the veil shall be taken away. Now the Lord is that Spirit, and where the Spirit of the Lord is, there is liberty.
परंतु त्यांचे अंतकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.
But we all, with open faces, behold as in a glass the glory of the Lord, the changing unto the same image from glory to glory, even as by the Spirit of the Lord.
परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहो, आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीतेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहो.
In Philippians 2 we read this, beginning with the first and reading to the 8th verse.
आणि फिलिप्पीकरास पत्र 2 आपण हे वाचूया. पहिल्या वचनापासून सुरुवात करूया आणि 8व्या वचनापर्यंत वाचूया.
If there be therefore any consolation in Christ, if any comfort of love, if any fellowship of the Spirit, if any bowels of mercy, fulfill ye my joy, that ye be like-minded, having the same love, being in one accord and one mind.
यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन प्रीतीचे, काही सांत्वन आत्म्याची, काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एकचित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.
Let nothing be done through strife or vain glory, but in lowliness of mind let each esteem others better than themselves.
तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लिंतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.
Look not every man on his own things, but every man also on things of others.
तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा.
That this mind be in you, which also was in Christ Jesus, who being in the form of God, thought it not robbery to be equal with God.
अशी जी चित्त वृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही.
But made of himself of no reputation, and took upon him the form of a servant, and was made in the likeness of man.
तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.
And being found in fashion as a man, he humbled himself and became obedient to death, even the death of the cross.
आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
Let us pray.
आपण प्रार्थना करूया.
Heavenly Father, this great word that has been read tonight from thy holy writ, make it so real to our hearts that we will go from here like those going from Emmaus, saying, did not our hearts burn within us as he talked to us along the road? For we asked it in Jesus' name. Amen.
स्वर्गीय पित्या, हे महान वचन जे आज रात्री तुझ्या पवित्र प्राधिलेखांतून वाचले गेले आहे, आमच्या अंतकरणासाठी इतके वास्तविक कर की आम्ही येथून जाऊ जसे अम्माऊस येथून जाताना ते म्हणत होते. तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? हे आम्ही येशूच्या नावात मागतो. आमेन. तुम्ही बसू शकता.
Now, this is a very odd text, but I think it's very suiting for the occasion. I wanted to speak on the subject of the mighty God unveiled before us.
आता हे एक विलक्षण वचन आहे, परंतु माझ्या मते ते या प्रसंगासाठी एकदम योग्य आहे. मी या विषयावर बोलू इच्छितो. सामर्थ्यशाली देव आमच्या समोर प्रकट झाला.
Now, since there has been man, there has been a hunger in man's heart to find out where he came from, and what's his reason of being here, and where he's going.
आता तेथे मनुष्य होता, मनुष्याच्या हृदयात एक भूक होती हे शोधण्यासाठी की तो कुठून आला आणि येथे त्याला असण्याचे काय कारण आहे आणि तो कुठे जात आहे.
There's only one can answer that. That's the one who brought him here. And man has always wanted to see God.
तेथे केवळ एकच आहे जो उत्तर देऊ शकतो, तो आहे ज्याने त्याला येथे आणले आहे. आणि मनुष्याची देवाला पाहण्याची नेहमीच इच्छा होती.
Back in the Old Testament, we find out that God veiled himself from unbelievers. God has a very odd way of dealing with people.
जुन्या करारात आपण पाहतो की देव स्वतःला अविश्वासणाऱ्यापासून गुप्त ठेवित होता. देवाकडे लोकांबरोबर व्यवहार करण्याचा एक वेगळाच मार्ग आहे.
He hides himself from the unbeliever and reveals himself to the believer. God does that.
तो स्वतःला अविश्वासणाऱ्यांपासून लपवतो आणि स्वतःला विश्वासणाऱ्यांस प्रकट करीतो. देव तसे करतो.
Jesus thanked the Father that he had hid these things from the wise and prudent and would reveal it to babes such as would learn.
येशू पित्याचे आभार मानतो की त्याने या गोष्टी ज्ञानी आणि विचारवंतांपासून गुप्त ठेवल्या आणि बाळकास प्रकट केल्या.
So we find that God never changes in his nature and he's always doing his work the same.
म्हणून आपण पाहतो की देव कधीच त्याच्या स्वभावामध्ये बदलत नाही आणि तो नेहमी त्याचे कार्य एक सारखेच करतो.
We find out in Malachi 3, he said, I am God and I change not. So he works in the same principle all the time.
आपण हे मलाखी 3 मध्ये पाहतो की तो म्हणतो मी देव आहे आणि मी कधीही बदलत नाही, म्हणून तो सदैव एकाच नियमाने कार्य करतो.
Now we take one of the oldest books of the Bible, when Job, one of the most righteous men of his day, a perfect man in the laws of God, a servant, noble, honorable servant, even to God said, there's none like him in the earth.
आता आपण बायबलच्या सर्वात जुन्या पुस्तकांतील एक घेत आहोत, जेव्हा इयोब त्याच्या दिवसांतील नीतिमान मनुष्यांमधील एका देवाच्या नियमांतील एक परिपूर्ण मनुष्य, एक सेवक, थोर सन्माननीय सेवक, देव देखील म्हणाला त्याच्यासारखा या पृथ्वीवर कोणी नाही.
But his desire one time to see God, he knew that there was a God and he felt that he would like to see him.
परंतु त्याची इच्छा झाली की देवाला एकदा पाहावे. त्याला ठाऊक होते की तेथे देव आहे आणि त्याला वाटले की त्याला देवाला पाहणे आवडेल.
Otherwise, go to his house and knock on the door and say, I'd like to speak with you. Sit down, talk with him like we would with each other.
किंवा एक तर त्याच्या घरी जावे आणि दरवाजा ठोठावा आणि म्हणावे, मला तुझ्याबरोबर बोलण्यास आवडेल. बसावे, त्याच्यासह बोलावे, जसे आपण एकमेकांशी बोलतो.
We have an understanding. That's why we're in these conventions where we come together and express our thoughts and we understand one another better when we talk things over with each other.
आपल्याला एक समज आहे. हेच कारण आहे आम्ही या सभामध्ये आहो, जेथे आम्ही एकत्र येतो आणि आपले विचार प्रकट करतो आणि आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतो. चांगल्या प्रकारे जेव्हा आपण एकमेकांशी या गोष्टींविषयी बोलतो.
Ministers do that. People of all walks of life do it. Talk things over.
आणि सेवक तसे करतात. जीवनातील सर्वच लोक ते करतात, गोष्टींवर बोलतात.
Job, God was so real to him, he wanted to find out if he couldn't go knock at his door and have an interview with him.
आणि इयोब, देव त्याच्यासाठी इतका खरा होता, त्याची शोधण्याची इच्छा होती. जर तो जाऊ शकत नव्हता, त्याचा दरवाजा ठोठावू शकत नव्हता आणि त्याच्याशी मुलाखत करू शकत नव्हता.
But we find out that God did speak to him, but he was veiled. He was veiled in a form of a whirlwind.
परंतु आपण पाहतो की देव त्याच्याशी बोलला, परंतु तो आच्छादित होता. तो एका वावटळीच्या स्वरूपात आच्छादित होता.
And he told Job to gird up his loins, he was going to speak to him like a man.
आणि त्याने योबास मर्दाप्रमाणे त्याची कमर बांधण्यास सांगितले. तो त्याच्याशी मनुष्याप्रमाणे बोलणार होता.
And he came down in a whirlwind and spoke to Job. And he was made known to Job through the whirlwind, yet he did not exactly see him.
आणि तो वावटळींतून खाली आला आणि योबाशी बोलला. आणि त्याने त्या वावटळीद्वारे स्वतःला योबास प्रकट केले, तरीही त्याने त्याला तंतोतंत पाहिले नाही.
He could just hear the wind blowing and turning around in the trees and the voice came out of the whirlwind, but God was veiled in the whirlwind.
तो केवळ वारा वाहताना आणि झाडांमध्ये सभोवती फिरताना ऐकू शकत होता आणि वावटळींतून आवाज आला, परंतु देव त्या वावटळीत आच्छादित होता.
We find down in Africa, South Africa, they use the word Amaya, which means an unseen force.
आपण खाली आफ्रिका साउथ आफ्रिकेत पाहतो, ते एक शब्द अमोया वापरतात, ज्याचा अर्थ एक अदृश्य शक्ती.
And this unseen force in the whirlwind had an audible voice that spoke out to Job, yet he never seen his form, but he was veiled to him by the whirlwind.
आणि ही अदृश्य शक्ती वावटळीमध्ये जिला एक ऐकू येण्याजोगा आवाज होता, ती इयोबाशी बोलली, तरीही त्याने त्याचे रूप कधीच पाहिले नाही, परंतु तो त्याच्याशी वावटळीद्वारे आच्छादित होता.
We find one of the great prophets of the Bible, Moses of the Old Testament, one of God's chosen, selected, predestined servants. He also desired to see him.
आपण बायबलमधील जुन्या करारांतील महान संदेष्टांपैकी एक पाहतो, मोशे देवाचा निवडलेला खास पूर्व निर्धारित सेवक. त्याची देखील त्याला भेटण्याची इच्छा होती.
He'd been so close to him and seen so many things of his great mystic hand going before him and doing things that only God could do.
तो त्याच्याशी इतका जवळ होता आणि त्याने त्याच्या महान गूढ हातांनी घडताना व करताना कित्येक गोष्टी त्याच्या समोर पाहिल्या होत्या ज्या केवळ देवच करू शकतो.
He desired to see him one day and God told him, go stand on the rock.
एकदा त्याची त्याला पाहण्याची इच्छा झाली आणि देवाने त्याला म्हटले, जा खडकावर उभा राहा.
And while standing on the rock, Moses seen him pass. He saw the back of him. And he said, it looked like a man. A man's back.
आणि खडकावर उभे राहून मोशेने त्याला जवळून जाताना पाहिले. त्याने त्याची पाठ पाहिली आणि त्याने म्हटले, ती एका मनुष्यासारखी दिसली, मनुष्याच्या पाठीसारखी.
Yet he did not see God. He only seen the veil of God. The Bible said no man has seen God at any time, but the only begotten of the Father has declared him. So Moses saw him veiled as a man.
तरीही त्याने देवाला पाहिले नाही, त्याने फक्त देवाचे आच्छादन पाहिले. बायबल म्हणते, कोणीही मनुष्याने देवाला कधीही पाहिले नाही, जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे. म्हणून मोशेने त्याला आच्छादित असे पाहिले, एका मनुष्यासारखे.
We find that Jehovah of the Old Testament was just Jesus of the New Testament.
आपल्याला समजते की जुन्या करारातील यहोवा हा नवीन करारातील येशू होता.
And Dr. Schofield here, we find that his word changing from form, we find the word morpha in Greek, which means the unseen was made visible.
आणि डॉक्टर स्कोफिल्ड येथे आपण पाहतो की त्याचे शब्द रूप बदलणारा ग्रीकमध्ये आपण एक शब्द पाहतो एनमॉर्फा. त्याचा अर्थ जे अदृश्य ते दृश्य केले गेले.
Something that cannot, we know it's there, it can be, cannot be seen, but yet we know that it's there.
अशी गोष्ट जी आपल्याला माहित आहे ती तेथे आहे, ती असू शकते, पाहू शकत नाही, परंतु तरीही आपल्याला ठाऊक आहे की ती तिथे आहे.
And when he changed his form, the morpha, which means that he changed from supernatural to natural.
आणि जेव्हा त्याने त्याचे रूप बदलले एनमॉर्फीचा, ज्याचा अर्थ हा की तो दैवीपासून नैसर्गिक झाला.
And he just changed his mask. And otherwise, it's like a drama. He was acting in the Greek when they would change their mask. Maybe one player might have acted in several different parts.
आणि त्याने केवळ त्याचा मुखवटा बदलला. दुसऱ्या शब्दांत ते एका नाटकाप्रमाणे आहे. तो भूमिका करीत होता आणि ग्रीकमध्ये जेव्हा ते त्यांचे मुखवटे बदलत, कदाचित एका कलाकाराने कित्येक पात्रांची भूमिका केली असेल.
And my daughter present here, they just had at the high school a drama. And one boy that I know played about four parts.
आणि माझी मुलगी जी इथे हजर आहे, त्यांचे त्यांच्या शाळेत एक नाटक होते आणि मला माहित आहे एका मुलाने चार जणांची भूमिका केली.
But he would go behind the stage and change his mask in order to come out to impersonate another character.
परंतु तो व्यासपीठाच्या मागे जाई आणि त्याचा मुखवटा बदली, मग बाहेरी दुसऱ्या भूमिकेची नक्कल करण्यासाठी.
Now, if you will take the Old Testament prophecies concerning what the Messiah was to be, you can compare it with the life of Jesus and you've got it exactly who Jesus was.
आता जर तुम्ही जुन्या करारांतील मसीहा कसा असणार याविषयी भविष्यवाण्या पाहिल्या, तर तुम्ही त्यांची येशूच्या जीवनाबरोबर तुलना करू शकता आणि तुम्हाला येशू कोण होता हे तंतोतंत सापडेल.
He was not just an ordinary man. He was God, morphed. He was changed from the supernatural into the natural form of a man, yet he was God manifested in the flesh, veiled by a human fleshly veil.
तो केवळ एक सामान्य मनुष्य होता, तो देव होता, बहुरूपी. तो दैवी स्वरूपांतून मनुष्याच्या नैसर्गिक रूपात बदलला गेला, तरीही तो देव होता, देहात प्रकट झाला होता, मानवी रूपाने झाकलेला, मांसाने झाकलेला.
And you watch the Old Testament. I know that I'm speaking to a mixed up audience tonight from different parts of the world.
आणि तुम्ही जुन्या करारात पहा, मला ठाऊक आहे की आज रात्री मी एका मिश्र श्रोत्यांशी बोलत आहे, जे जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले आहेत.
And we are here to find out what are we doing? Where are we getting to? What's happening? What does all this mean?
आणि आपण इथे शोधून काढण्यासाठी आलो आहोत. आपण काय आहोत? आपण काय करीत आहोत? आपण काय आहोत? आपण कुठे जात आहोत? काय घडत आहे? या सर्वाचा काय अर्थ आहे?
And now we find in here that if you Jewish men and women and the rabbis and in the temple in the days gone by, if they'd watched the Bible, the prophecies, instead of the traditions, they would have recognized who Jesus was.
आणि आता आपण इथे पाहतो की तुम्ही यहुदी पुरुष आणि स्त्रिया आणि मंदिरांतील रब्बी, मागील दिवसांत जर त्यांनी बायबलकडे लक्ष दिले असते परंपरेऐवजी त्यांतील भविष्यवाण्यावर, तर त्यांनी येशू कोण होता हे ओळखले असते.
They would have never called him Beelzebub. They would have never have crucified him. But it all had to act out. That's part of the drama. And they were blinded on this case.
त्यांनी त्याला कधीच बालजबूल असे म्हटले नसते, त्यांनी त्याला कधीच वधस्तंभावर केले नसते, परंतु ते सर्व घडणार होते, तो नाटकाचा भाग होता, आणि या कारणामुळे त्यांना आंधळे करण्यात आले.
It's like many of you men, women here tonight, maybe my age or a little older. You remember here in America years ago, before the Chinese.
हे जणू काही पुष्कळ तुम्हा पुरुष स्त्रियांसारखे आहे, जे येथे आज रात्री आहेत. कदाचित ते माझ्या वयाचे किंवा थोडेसे मोठे असतील. तुम्हाला आठवते, येथे अमेरिकेत खूप वर्षांअगोदर आधी चायनीज,
माय ब्रदर जस्ट इंट्रोड्यूस्ड हियर दॅट कम ऑन माय माइंड व्हेन आई वाज टॉकिंग टू हिम हाउ दॅट दे यूज्ड टू दे कुडंट स्पीक इंग्लिश एंड दे रन द लॉन्ड्री.
माझ्या भावा त्याची येथे ओळख देत आहे. ते माझ्या मनात आले जेव्हा मी त्याच्याशी बोलत होतो, कसे ते करत असत, ते इंग्रजी बोलू शकत नव्हते.
And you go to his laundry to get your laundry done. The Chinese laundryman would take a tag and would tear it in a certain way. You take one part of the tag, he take the other part.
आणि ते धोब्याचे काम करीत असत, आणि तुम्ही त्याच्याकडे धुतलेले कपडे घेण्यास गेला, ते चिनी धुलाई करणारे एक टॅग घेत असत, आणि ते एका विशिष्ट प्रकारे फाडत तुमच्याकडे टॅगचा एक भाग ठेवीत, तो दुसरा भाग ते घेत असत.
But when you come back to claim your belongings, those two pieces of paper had the dovetail.
परंतु जेव्हा तुम्ही तुमचे कपडे परत घेण्यास याल, ते दोन पेपरचे भाग भिडस्त असले पाहिजे.
And if it didn't dovetail just exactly right, you couldn't impersonate it in any way. Because he had one piece and you had the other.
आणि जर ते तंतोतंत जुळले नाही, तुम्ही त्याची कुठल्याही प्रकारे नक्कल करू शकणार नाही, कारण त्याच्याकडे एक तुकडा आहे आणि दुसरा तुकडा तुमच्याकडे.
And if it impersonated, then you had a right to claim what was yours. And then you got what belonged to you when you possessed the other part of the contract.
आणि जर त्याची नक्कल केली, तर मग तुम्हाला जे तुमचे आहे त्याचा दावा करण्याचा अधिकार आहे, आणि मग तुम्हाला जे तुमचे आहे ते मिळते, जर तुमच्याकडे त्या कराराचा दुसरा भाग असेल.
So is it tonight. When we got the other part of the contract, when God tore His Son into its Calvary and taken the body up for a sacrifice and sent the Spirit down to us that once lived in a man, Jesus.
म्हणून आज रात्री जेव्हा आपल्याकडे त्या कराराचा दुसरा भाग आहे, जेव्हा देवाने त्याच्या पुत्राला कलवरीवर दोन भागात फाडले, शरीर अर्पण्यासाठी घेतले आणि आत्मा आपल्याकडे खाली पाठवला, जो एकदा येशू ह्या मनुष्यामध्ये राहत होता.
That same God is unveiled tonight in the form of the Holy Ghost. Those two pieces has to come together. Then you're part of the contract.
तोच देव आज रात्री आच्छादित आहे पवित्र आत्म्याच्या स्वरूपात. ते दोन तुकडे एकत्र आले पाहिजे तेव्हा तुम्ही त्या कराराचा भाग बनता.
God did this to be better known to man when he made himself man.
देवाने हे केले मनुष्याला अधिक ओळख देण्यासाठी जेव्हा त्याने स्वतःला मनुष्य केले.
I was reading a story some years ago, and in this story it said a great noble king, I forget the name of him just now, I wasn't thinking about speaking of the story.
काही वर्षा अगोदर मी एक गोष्ट वाचत होतो आणि या गोष्टीमध्ये म्हटले आहे एक महान थोर राजा. मी त्याचे नाव आताच विसरलो. मी ही गोष्ट सांगण्याचा विचार केला नव्हता.
Perhaps fiction, but it leads us to a point that gives us a background on what we want to say.
ती जरी काल्पनिक आहे परंतु ती आपल्याला त्या मुद्द्याकडे नेते जी आपल्याला त्याची पार्श्वभूमी देते ज्यावर आज आपण बोलू इच्छितो.
This king, he was such a noble king and such a great lover of his subjects. But one day before his guard and his royalty, he said, today you see me for your last time for many years.
हा राजा तो इतका थोर राजा होता आणि इतके महान प्रेम त्याच्या प्रजेवर करणारा होता की एके दिवशी त्याचे संरक्षक आणि त्याचे राजघराण्यांतील व्यक्ती यांच्यासमोर तो म्हणाला, आज तुम्ही मला शेवटचं पाहता खूप वर्षांकरिता.
And his guard and his nobles said to him, good king, why do you say that? Are you going to a foreign country somewhere? You become an alien.
आणि त्याचे रक्षक आणि त्याचे राजघराण्यांतील व्यक्ती त्याला म्हणाले, भल्या राजा तू असे का म्हणालास? तू परदेशी कुठेतरी परदेशी बनण्यास जात आहेस काय?
He said, no, I'm staying right here. He said, I'm going out amongst my subjects. I'm going to become a peasant.
त्याने म्हटले, नाही मी येथेच राहणार आहे. बरे म्हणाला, मी माझ्या प्रजेमध्ये जाणार आहे. मी एक शेतकरी बनणार आहे.
I'm going to cut wood with the wood chopper. I'm going to till the ground with the toiler. I am going to prune the vines with those who prune the vines.
मी लाकडे तोडणाऱ्याबरोबर लाकडे तोडणार आहे. मी नांगरणाऱ्याबरोबर जमीन नांगरणार आहे. मी द्राक्षे खुडणाऱ्याबरोबर द्राक्षे खुडणार आहे.
I'm going to be one of them in order to get a better acquainted with what they are doing.
मी त्यांच्यातील एक बनणार आहे यासाठी मला अधिक कळावे की ते काय करीत आहेत.
And I love them and I want to be more acquainted with them personally. They won't know me, but yet I want to be acquainted with them in that way.
आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो आणि मी त्यांना व्यक्तिशः अधिक चांगल्या प्रकारे जाणू इच्छितो. ते मला ओळखणार नाही परंतु तरीही मी त्यांना तशा प्रकारे जाणू इच्छितो.
And the next morning when his delegates, all of his people seen him, or the ones who's in the palace, take off his crown and lay it down upon the seat, the throne, and take his robe off and put on peasant's clothes, walk out amongst the common people.
आणि दुसऱ्या सकाळी जेव्हा त्याचे प्रतिनिधी सर्व त्याच्या लोकांनी किंवा ते जे राजवाड्यात होते त्याला पाहिले, त्याचा मुकुट काढला आणि त्याच्या आसनावर राजासनावर ठेवला आणि त्याचा झगा काढला आणि एका शेतकऱ्याचा पोशाख चढवला, सामान्य लोकांमध्ये चालत गेला.
Now, in that little story, we find out then about God.
आता या लहान गोष्टीत आपल्याला देवाविषयी कळते.
They said to the king, said, King, we want you, we love you, we want you to remain king.
त्यांनी राजाला म्हटले, महाराज आम्हाला तू हवा आहेस, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, आमची इच्छा आहे की तू राजा असावी.
But he wanted to become one of them to know them better, that they know him better, really what he was. It would display to them what he really was.
परंतु त्याची इच्छा होती की त्यांच्यातील एक बनावी, त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावी, यासाठी की त्यांनी त्याला अधिक ओळखावी की तो कोण होता, ते त्यांना प्रकट करील की तो वास्तवात कोण होता.
And that's what God did. He changed himself from being Jehovah God to become one of us, that he might suffer, he might taste death, he might know what the sting of death was and take the penalty of death upon himself.
आणि तेच देवाने केले. त्याने स्वतःला यहोवा देवापासून बदलले, आपल्यातील एक बनावी, यासाठी की त्याने त्रास सहन करावा, त्याने मरणाची चव घ्यावी, त्याला समजावे की मरणाची नांगी काय होती आणि मरणाचा दंड त्याच्या स्वतःवर घ्यावा.
He laid aside his crown and his robe and became one of us.
त्याने त्याचा मुकुट आणि त्याचा झगा काढून बाजूला ठेवला आणि तो आपल्यातील एक बनला.
He washed feet with the lowly. He dwelt in the tents with the poor. He slept in the woods and in the streets with those who were underprivileged.
त्याने लहानांबरोबर पाय धुतले, तो गरिबांसह तंबूत राहिला, तो जंगलात आणि रस्त्यांमध्ये जे वंचित लोक होते त्यांच्याबरोबर झोपला.
He became one of us that he might understand us better and that we might understand him better.
तो आपल्यामधील एक झाला यासाठी की त्याने आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जाणावी आणि आपणही त्याला अधिक जाणावी.
Now I think in that we find out that changing himself, what he did.
आता मला वाटते यात आपल्याला समजते त्याला स्वतःला बदलण्याद्वारे त्याने काय केले.
If you notice, he came in the name of three sons. He came in the name of the Son of Man. And in the Son of God and the Son of David.
जर तुम्ही निरीक्षण केले तर तो तीन पुत्रांच्या नावाने आला. तो मनुष्यांच्या पुत्राच्या नावाने आला आणि देवाच्या पुत्राच्या नावाने आणि दाविदाच्या पुत्राच्या नावाने.
He came as Son of Man. Now in Ezekiel 2:3, Jehovah himself called Ezekiel the prophet the Son of Man. Son of Man means a prophet.
तो मनुष्याचा पुत्र म्हणून आला. आता एहेजेकेल 2:3 मध्ये यहोवा स्वतः एहेजेकेलला, जो संदेष्टा मनुष्याचा पुत्र असे संबोधतो. मनुष्याचा पुत्र म्हणजे एक संदेष्टा.
He had to come that way to fulfill Deuteronomy 18:15, which Moses said, the Lord your God shall raise up among you a prophet like unto me.
त्याला तशा प्रकारे यावे लागले की अनुवाद 18:15 पूर्ण करण्यासाठी, जेथे मोशेने म्हटले, तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊ बंधांतून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करील.
He never called himself the Son of God. He referred to himself the Son of Man because he had to come according to the Scripture.
त्याने स्वतःला कधीच देवाचा पुत्र असे संबोधले नाही. त्याने स्वतःला मनुष्याचा पुत्र संबोधले, कारण त्याला शास्त्र लेखाप्रमाणे यायचे होते.
See, he had to make those two pieces of torn paper, the Old Testament prophecy and his own character, to be exactly the same. So he come the Son of Man. Come in that form.
समजले? त्याला फाडलेल्या पेपरचे दोन तुकडे करायचे होते, जुन्या करारातील भविष्यवाणी आणि त्याचे स्वतःचे चारित्र्य, जे तंतोतंत एकसारखे असले पाहिजे. म्हणून तो मनुष्याच्या पुत्राच्या स्वरूपात आला.
Then we find after his death, burial and resurrection, he came on the day of Pentecost as Son of God, God the Spirit, in the form होली गोस्ट.
मग आपल्याला कळते त्याचा मृत्यू, गाडले जाणे आणि पुनरुत्थानानंतर तो पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाचा पुत्र म्हणून देव तो आत्मा पवित्र आत्म्याच्या स्वरूपात आला.
What was he doing? He was changing himself, making himself known to his people in a different form.
तो काय करीत होता? तो स्वतःला बदलत होता, त्याच्या लोकांना एका वेगळ्या स्वरूपात प्रकट होत होता.
Like the Holy Spirit, which is God, he came to deal through the church ages as Son of God, the Holy Spirit.
जसे पवित्र आत्मा जो देव आहे तो मंडळी युगानंतर व्यवहार करण्यासाठी एक देवाचा पुत्र म्हणून पवित्र आत्म्याच्या रूपात आला.
But in the millennium he comes as Son of David, to sit on the throne of David, king. He was to take the throne of David. He's on the Father's throne now.
परंतु 1000 वर्षाच्या काळात तो दाविदाचा पुत्र म्हणून दाविद राजाच्या राजासनावर बसण्यासाठी येतो. त्याला दाविदाचे राजासन घ्यावायचे होते. तो आता पित्याच्या राजासनावर बसलेला आहे.
And then he said, he that overcometh shall sit with me on my throne as I've overcome and sat on my father's throne.
आणि मग त्याने म्हटले, मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईन.
So he, in the millennium, he'll be son of David. What is it? The same God, all the time just changing his mask.
म्हणून तो 1000 वर्षाच्या काळात तो दाविदाचा पुत्र असेल ते काय आहे? तो देव. सदैव केवळ त्याचा मुखवटा बदलत आहे.
I am to my wife a husband.
मी माझ्या पत्नीसाठी एक पती आहे.
Did you notice the Syrophoenician woman said, "Thou son of David, have mercy"? He never even bothered him at all.
तुम्ही पाहिले का? सुरफुनिकी स्त्री म्हणाली, तुम्ही दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. त्याने त्याला काहीच फरक पडला नाही.
She had no rights to call him that. She had no claims on him as son of David.
तिला त्याला तसे संबोधण्याचा काहीच अधिकार नव्हता. तिचा त्याच्यावर दाविदाचा पुत्र म्हणून काहीच दावा नव्हता.
He is the son of David to the Jew. And now he came, but when she called him Lord, he was her Lord. Then she got what she asked for. Now, as he's just changing himself.
तो होता तो दाविदाचा पुत्र यहुद्यांसाठी आहे आणि आता तो आला. परंतु जेव्हा तिने म्हटले, प्रभू म्हटले, तो तिचा प्रभू होता. तेव्हा तिला जे तिने मागितले ते प्राप्त झाले. आता अशा प्रकारे तो केवळ स्वतःचे रूप बदलत आहे.
Now in my home, I'm three different people. In my home, my wife has claims on me as husband. My daughter out there, she doesn't have any claims on me as husband. I am her father.
आता माझ्या घरात मी तीन वेगळा व्यक्ती आहे. माझ्या घरात माझी पत्नी माझ्यावर पती म्हणून अधिकार करते. माझी मुलगी जी बाहेर आहे तिचा माझ्यावर एक पती म्हणून काही अधिकार नाही. मी तिचा पिता आहे.
Am I little grandson there? I'm grandfather to him. So he has no right to call me father. I'm not his father. My son is his father. I am his grandfather. But I'm still the same man.
आणि माझा छोटा नातू तेथे आहे. मी त्याच्यासाठी आजोबा आहे. म्हणून त्याला मला पिता म्हणण्याचा अधिकार नाही. मी त्याचा पिता नाही. माझा मुलगा त्याचा पिता आहे. मी त्याचा आजोबा आहे. परंतु मी तोच व्यक्ती आहे.
And God, what he does, he just changes himself to become to that generation, to make known himself to that people.
आणि देव तो काय करतो? त्या पिढीला, त्याच्या लोकांना स्वतःला प्रकट करण्यासाठी केवळ स्वतःचे रूप बदलतो.
And that's what we're here to find out tonight, and what way is God supposed to make himself known to this people and in this time.
आणि आज रात्री आपण तेच पाहण्यासाठी इथे आहोत. कशा प्रकारे देव त्याच्या लोकांना या समयात प्रकट करणार आहे.
He changes his mask. He changes his act, but he doesn't change his disposition. He doesn't change his nature. He just changes his mask from one to another.
तो त्याचा मुखवटा बदलतो, तो त्याची भूमिका बदलतो, परंतु तो त्याची प्रवृत्ती बदलत नाही. तो केवळ त्याचा मुखवटा एकापासून दुसऱ्यामध्ये बदलतो.
He does it to reveal himself more plain to the people that they might know who he is and what he is.
तो हे त्याच्या लोकांना अधिक स्पष्टपणे प्रकट करण्यासाठी करतो, यासाठी की त्यांनी ओळखावी की तो कोण आहे आणि तो काय आहे.
In Hebrews 1 we read God in sundry times and divers manners spake to the fathers through the prophets. But in this last days through his son Jesus.
इब्री लोकास पत्र पहिला अध्यायात आपण वाचतो, देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकारा प्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला, परंतु या काळाच्या शेवटी त्याच्या पुत्राच्या द्वारे येशूच्या द्वारे बोललेला आहे.
Now the prophets Jesus said when he was here on earth they were gods.
आता येशूने म्हटले, संदेष्टे जेव्हा तो येथे पृथ्वीवर होता ते देव होते.
You call those gods who the word of God came to and the scriptures cannot be broken, he said. Said how you can condemn him then when he's the son of God.
तुम्ही त्यांना देव म्हणता ज्यांच्याकडे देवाचे वचन येते आणि वचन रद्द होऊ शकत नाही. त्याने म्हटले, मनाला तुम्ही त्याला कसे दोषी ठरवता जेव्हा तो देवाचा पुत्र आहे.
See the word of God is lauded to each age what it's to be. And Jesus was the fulfillment of all the prophecies.
पहिले देवाचे वचन प्रत्येक युगामध्ये भागात वेगळे केले गेले ते कसे असले पाहिजे आणि येशू हा सर्व भविष्यवाण्यांची परिपूर्तता होता.
In him dwelt the fullness of the Godhead bodily. It was in him.
त्याच्यामध्ये देवपणाची पूर्णता मूर्तिमान वसते, ती त्याच्यामध्ये होती.
He was the one that was in Joseph. He was the one who was in Elijah. He was the one who was in Moses. He was the one who was in David, a rejected king.
तो तोच होता जो योसेफामध्ये होता, तो तोच होता जो एलियामध्ये होता, तो तोच होता जो मोशेमध्ये होता, तो तोच होता जो दाविदामध्ये होता, एक नाकारलेला राजा.
His own people had rejected him as king. And as he went out of the courtyards, a little afflicted fellow crawling around, did not like his government, his system, and he spit upon him.
त्याच्या स्वकीयांनी त्याला राजा म्हणून नाकारले होते आणि जेव्हा तो अंगणातून बाहेर गेला, एक बुटका पीडित व्यक्ती जो सभोवती रांगत होता, त्याचे सरकार त्याची प्रणाली त्याला आवडली नाही आणि तो त्याच्यावर थुंकला.
And the guard pulled his sword said but I'll leave that dog's head on him spitting on my king. And David, maybe not realizing what he was doing at the time, but he was anointed.
आणि रक्षकाने त्याची तलवार काढली, म्हणाला मी त्या कुत्र्याचे डोके उडवू का ज्याने माझ्या स्वामी राजा शाप दिला. आणि दावीद त्याला समजत नव्हते की तो त्यावेळेला काय करीत आहे, परंतु तो अभिषिक्त होता.
And he said, let him alone. God's told him to do this. And he climbed up on the hill and wept over Jerusalem, our rejected king.
परंतु त्याने म्हटले, त्याला एकटे सोडा, देवाने त्याला तसे करण्यास सांगितले आहे. आणि तो टेकडीवर चढून गेला आणि येरुशलमेविषयी रडू लागला, एक नाकारलेला राजा.
Did you notice a few hundred years from then, the son of David being spit upon in the streets and was on the hill, same mountain, looking down over Jerusalem, a rejected king, and cried, Jerusalem, how often I have hovered you as a hen did her brood, but you were not.
तुम्ही हे पाहिले का? त्यानंतर काही शेकडो वर्षांनी दाविदाच्या पुत्रावर रस्त्यावर थुंकण्यात आले आणि तो डोंगरावर होता, तोच डोंगर खाली येरुशलमेकडे पाहत होता, एक नाकारलेला राजा, आणि रडला. येरुशलमे जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवट वयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती.
He never changed his nature because Hebrews 13:8 said he's the same yesterday, today and forever.
त्याने त्याचा स्वभाव कधीच बदलला नाही, कारण इब्री लोकास पत्र 13:8 वचन म्हणते तो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
God was made flesh in order to die to redeem us from sin. That's why he changed himself to be a man.
देव देहात आला यासाठी की त्याने मरावे, पापापासून आम्हाला मुक्त करावे, म्हणून तो स्वतः एक मनुष्य बनला.
We see in St. John 12:20 the Greeks had heard of him. Now there's no man can ever hear of him except their heart burns to see him, like Job and the prophets of old, they all wanted to see him.
आता संत योहान 12:20 पाहतो, हेल्लनी लोकांनी त्याच्याविषयी ऐकले होते, आता तेथे कोणीही मनुष्य त्याचे ऐकू शकत नाही जोपर्यंत त्यांचे अंतकरण त्याला पाहण्यासाठी जळत नाही. जसे योब आणि प्राचीन संदेष्टे जे सर्व त्याला पाहू इच्छित होते.
So this Greek came to see him. They came to Philip, which was of Bethsaida, and said, "Sir, we would see Jesus."
म्हणून हे हेल्लनी त्याला पाहण्यासाठी आले. ते फिलिप्पाकडे आले जो बेतसैदाचा होता, म्हणाले, "महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे."
The Greeks wanted to see him, but they were unable to see him because he was in the temple of his humanity. God was in Christ reconciling the world to himself.
हेल्लनी लोक त्याला पाहू इच्छित होते, परंतु ते त्याला पाहू शकत नव्हते, कारण तो त्याच्या मानवी मंदिरात होता. देव ख्रिस्तामध्ये होता, जगाचा त्याच्याशी समेट करीत होता.
Now we find that in this these Greeks could not see him, and notice the very words that Jesus expressed to them afterwards.
आता आपल्याला कळते की ह्यात हे हेल्लनी त्याला पाहू शकले नाही, आणि त्या शब्दांकडे लक्ष द्या जे येशूने त्यांना विदित केले. ह्यानंतर
He said, except the corn of wheat falls into the ground, dies, it abides alone.
त्याने म्हटले, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.
In other words, they would never be able to see him in the change in the mask that he was in then, because he was veiled in human flesh.
दुसऱ्या शब्दात ते त्याला कधीच पाहू शकणार नाही या बदललेल्या मुखवट्यामध्ये ज्यात तो त्यावेळी होता, कारण तो मानवी शरीरात झाकलेला होता.
But when this corn of wheat fell into the ground, then it would bring forth all races. He was sent to the Jews, of course, at that time. But this corn of wheat must fall.
परंतु जेव्हा हा गव्हाचा दारा जमिनीत पडेल, तेव्हा तो पुष्कळ वंश आणेल. त्या समयात अर्थात त्याला यहुदांकडे पाठवण्यात आले होते, परंतु हा गव्हाचा दाना पडला पाहिजे.
Veiled God in human flesh, hidden from unbelievers, but being revealed to believers.
मानवी देहात झाकलेला देव अविश्वासणाऱ्यांपासून गुप्त होता, परंतु विश्वासणाऱ्यांना प्रकट झाला होता.
In John 1, in the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God, and the Word was made flesh and dwelt among us, and we beheld him, the only begotten of the Father, full of grace.
योहान 1 मध्ये प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता, आणि शब्द देही झाला, आणि आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते.
Now, in the beginning was a word. A word is a thought expressed.
आता प्रारंभी शब्द होता, शब्द हे विचाराचे प्रकट करणे आहे.
In the beginning he wasn't even God. Now, our English word today, God, means an object of worship.
प्रारंभी तो देव नव्हता, आता आज इंग्रजी शब्द गॉड, ज्याचा अर्थ भक्ती करण्यायोग्य.
How confusing it is to the mind. You can make somebody a god, you can make anything a god.
आपल्या बुद्धीसाठी हे गोंधळाचे भासते. तुम्ही कोणालाही एक देव बनवू शकता, तुम्ही कुठल्याही गोष्टीला देव बनवू शकता.
But in the Old Testament, in Genesis 1, in the beginning God, the word is used Elohim, Elohim means the self-existing one.
परंतु जुन्या करारात उत्पत्ती एक मध्ये प्रारंभी देवाने एलोहिम हा शब्द वापरला आहे. एलोहिम म्हणजे स्व अस्तित्व असलेला.
What a difference the word Elohim is to our word God. Elohim means the self-existing one.
एलोहिम व देव या शब्दात काय फरक आहे. एलोहिम म्हणजे स्व अस्तित्वात असलेला.
We cannot be self-existing. We cannot be almighty, omnipotent, omnipresent, omniscient. That Elohim expresses all of that. We cannot be that.
आपण स्व अस्तित्व असलेले लोक होऊ शकत नाही. आपण सर्व समर्थ, सर्व व्यापी, सर्व साक्षी व सर्व ज्ञानी असू शकत नाही. एलोहिम शब्दात हे सर्व गुण आहेत. आपण तसे असू शकत नाही.
The tree that you make a god out of, or the building, it's not self-existing.
एक झाड ज्यांतून तुम्ही एक देव बनविता किंवा एक इमारत बनवता ते स्व अस्तित्वात असलेले नाही.
So God in the beginning was life, the eternal one. In him was attributes, and those attributes became words, and the word became flesh.
म्हणून देव प्रारंभी अनंत काळचे जीवन होता. त्याच्यामध्ये गुणधर्म होते आणि ते गुणधर्म वचन बनले आणि वचन देहधारी झाले.
Jesus was the redeemer, and to redeem means to bring back. And if it has to bring it back, it had to be somewhere to be brought back to.
येशू मुक्तिदाता होता. मुक्त करणे म्हणजे परत आणणे. जर त्याला ते परत आणायचे होते तर ते कुठेतरी असले पाहिजे जेथून ते परत आणावे.
So you see, all people will never be able to see it because all people wasn't in the beginning in God's thought. See?
म्हणून तुम्ही पाहता सर्वजण हे कधीच समजू शकणार नाही कारण सर्वजण प्रारंभी देवाच्या विचारांमध्ये नव्हते. समजले?
Look at the priest. When they see him express himself exactly with the word, what he was, they said it's Beelzebub. That showed where their nature was. It was in the modern thought of the day.
त्या यास्कांकडे पहा. जेव्हा त्यांनी त्याला स्वतःला वचनाप्रमाणे तो कोण होता हे प्रकट करताना पाहिले त्यांनी म्हटले तो बालजबूब आहे. हे दाखवते त्यांचा स्वभाव कुठून होता. ते आधुनिक विचारांच्या दिवसात होते.
But when the little prostitute that he met at the gate and told her, expressed his Messiah sign by telling her what she had done.
परंतु जेव्हा ती लहानशी वेश्या त्याला त्या द्वारापाशी भेटली आणि तो तिला म्हणाला त्याचे मसीहाचे चिन्ह तिला प्रकट केले. तिने ज्या गोष्टी केल्या होत्या त्या सांगण्याद्वारे.
Well, she said, sir, I perceive that you are a prophet. We know the Messiah, when he comes, he will tell us all these things.
का? तिने म्हटले, महाराज आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. आम्हाला ठाऊक आहे मसीहा जेव्हा येईल तो आम्हाला सर्व गोष्टी सांगेल.
She was recognizing him as the Messiah, the anointed one, because he met the scripture qualifications.
ती त्याला मसीहा ख्रिस्त म्हणून ओळखत होती कारण त्याच्यामध्ये वचनांतील गुणधर्म पूर्ण होते.
Don't you see the two pieces of paper were coming together? We know that when the Messiah cometh.
तुम्ही समजत नाही का? ते दोन कागदाचे तुकडे एकत्र जुळत होते. तिने म्हटले, आम्हाला ठाऊक आहे की जेव्हा मसीहा येईल.
Now, God might have had to interbreed this and that to get this certain ting of the bell like the motor.
आता कदाचित देवाला हे आणि ते संकरित करावे लागले असेल तो विशिष्ट प्रकारच्या घंटेचा नाद ऐकण्यासाठी जसे एक साचा.
But when Jesus turned and said, I am he that speaks with you, there was no such an expression as Beelzebub.
परंतु जेव्हा येशू वळला म्हणाला मी तोच आहे जो तुझ्याशी बोलत आहे तेथे बालजबूब सारखी कुठला अविर्भाव नव्हता.
She left her water pot, ran into the city and said, come see a man who told me the things that I have done. Isn't this the very Messiah? See?
तिने आपली पाण्याची घागर टाकली, नगरात धावत गेली आणि म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा. तोच ख्रिस्त असेल काय? समजले?
Now what did this putting the old scripture with the experience that Jesus was giving to her, what did it do? It made the Messiah.
आता याने काय झाले? ती शास्त्रलेख अनुभवासह जोडत होती जे येशू तिला देत होता. त्याने काय केले? त्यांना ख्रिस्ताची ओळख मिळाली.
And did you notice quickly her sins were forgiven? Because at the beginning she was redeemable because she was in God's thinking at the beginning.
आणि तुम्ही पाहिले का? लगेच तिच्या पापांची क्षमा मिळाली, कारण प्रारंभापासून ती विमोचनीय होती, कारण ती देवाच्या विचारामध्ये प्रारंभापासून होती.
So it redeemed her or brought her back when she seen the express scripture manifested of Jehovah, what he was, what he is.
म्हणून त्याने तिला मुक्त केले किंवा तिला परत आणले जेव्हा तिने यहोवाचा शास्त्रलेख प्रकट होताना पाहिले, जो तो होता, जो तो आहे.
Now when Jesus came, if he had come with Noah's message, it wouldn't have worked. To build an ark and float out. It wouldn't have worked.
आता जेव्हा येशू आला, जर तो नोहाच्या संदेशासह आला असता, त्याने कार्य झाले नसते. तारू बांधणे आणि तरंगणे, त्याद्वारे काही लाभ झाला नसता.
But that Noah was a portion of God. He acted a peculiar way because he was peculiar. And his message was peculiar because it was the word being made manifest.
परंतु तो नोहा परमेश्वराचाच भाग होता. तो एका विशिष्ट प्रकारे वागला, कारण तो विशेष होता, आणि त्याचा संदेश विशेष होता, कारण ते वचनाचे प्रकट करणे होते.
He could not have come with Moses' message because it wouldn't have worked. Moses was God in a portion made manifest.
तो मोशेच्या संदेशासह येऊ शकला नसता, कारण त्याद्वारे कार्य झाले नसते. मोशे देवाचा प्रकट केलेला भाग होता.
He was the word expressed for that hour. But Jesus could not come in that. The Bible never said he would come in that way.
तो त्या समयासाठी प्रकट केलेले वचन होता, परंतु येशू त्यामध्ये येऊ शकला नाही. पवित्र शास्त्रात असे कधीच सांगितले नाही की तो तशा प्रकारे येईल.
But when he came expressed exactly like the testament had said he would be expressed, then all those who was redeemable believed it because they were the thoughts of God.
परंतु जेव्हा तो आला, तो तसाच प्रकट झाला जसे वचनात म्हटले होते की तो प्रकट होईल. ते सर्व जे मुक्त करण्याजोगे होते, त्यांनी त्यावर विश्वास ठेवला.
The attributes of him at the beginning was made flesh and redeemable and was brought back to God.
कारण ते देवाच्या विचारांत होते. प्रारंभी जे त्याचे गुणधर्म होते, त्याद्वारे देह केला गेला आणि पूर्तता करण्याजोगे आणि देवाकडे परत आणले गेले.
As many as received him, to them gave he the power to become sons of God. Because they were redeemable. They were from the beginning in the expression.
जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला, कारण ते सोडविण्याजोगे होते. ते प्रारंभापासून प्रकट केलेले होते.
If we could stop here a moment, if it would be possible, and think of that tonight, of the message of the hour, the express thoughts of Jehovah.
जर आपण येथे एका क्षणासाठी थांबू शकलो असतो, जर ते शक्य असते, आणि आज रात्री त्यावर विचार केला असता, या समयाचा संदेश, यहोवाने प्रकट केलेला विचार.
Before the foundation of the world, we were told our names were put on the Lamb's book of life.
जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला सांगण्यात आले, आपली नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली होती.
Then we can see the two sides, as I first said, why one is odd to the other. It must be that way. It always has been that way, and it always will be that way.
तेव्हा आपण दोन्ही बाजू पाहू शकतो, जसे मी प्रथम सांगितले, का एक दुसऱ्यापेक्षा वेगळं आहे. ते तसेच असले पाहिजे. ते नेहमीच तसे होते. ते नेहमीच तशा प्रकारे होते आणि ते नेहमीच तसे असणार.
ही वॉज द वर्ड अँड द वर्ड वॉज मेड फ्लेश अँड dwelt among us.
तो शब्द होता आणि शब्द देही झाला आणि आम्हामध्ये वस्ती केली.
नाउ गॉड इन बॅक इन द डेज ऑफ द ओल्ड टेस्टमेंट वी फाइंड दॅट आफ्टर ही हॅड अपीयर्ड टू हिज पीपल इन डिफरंट फॉर्म्स ही वेल्ड हिमसेल्फ बिहाइंड ओल्ड बॅडजर स्किन्स. गॉड हायडिंग बिहाइंड बॅडजर स्किन्स ऍट हिज मर्सी सीट.
आता परमेश्वर प्राचीन दिवसात जुन्या करारात आपल्याला आढळते की जेव्हा तो त्याच्या लोकांना वेगवेगळ्या रूपात प्रकट झाला, त्याने त्याला स्वतःला जुन्या प्राण्याच्या कातड्यामागे लपवले. देव प्राण्यांच्या कातड्यामागे त्याच्या दयासनाजवळ लपला होता.
वी फाइंड दॅट हाउ दॅट सॉलोमन व्हेन ही डेडिकेटेड द टेम्पल ऑफ द लॉर्ड अँड दीज बॅडजर स्किन्स वॉज हँगिंग देयर द वेल, हाउ दॅट ही केम इन एज अ पिलर ऑफ फायर अँड एज अ क्लाउड and went down behind there and veiled himself to the outside world.
आपल्याला आढळते की कसे शलमोनाने जेव्हा त्याने परमेश्वराच्या मंदिराचे समर्पण केले आणि या प्राण्याचे कातडे तेथे लटकत होते, एक पडदा कसा तो अग्निस्तंभामध्ये आला आणि एक ढग म्हणून आणि तेथे मागे गेला आणि स्वतःला बाहेरील जगापासून लपवले.
But by faith, Israel knew that he was back there. They knew he was there regardless of what any of the heathen worlds had to say. He was hid from the unbeliever.
परंतु विश्वासाद्वारे इस्रायल जाणत होते की तो तेथे मागे होता. त्यांना माहित होते की तो तेथे होता, याची पर्वा न करता की अधर्मी नास्तिक जग काय म्हणत होते. तो अविश्वासणाऱ्यांपासून लपलेला होता.
But the believer by faith knew he was back there. They had mercy and he was at his mercy seat, which was a great secret.
परंतु विश्वासणारा विश्वासाद्वारे जाणत होता की तो तेथे मागे आहे. त्यांना दया मिळाली आणि तो त्याच्या दयासनाकडे होता, जे एक महान रहस्य होते.
You know, in the Old Testament, to enter behind that skin was death. Now to stay from behind it is death. Then to enter into his glory was death. Now to stay away from his glory is death.
तुम्हाला ठाऊक आहे जुन्या करारात त्या पडद्यामागे प्रवेश करणे म्हणजे मृत्यू होता. आता त्यापासून दूर राहणे म्हणजे मृत्यू आहे. तेव्हा त्याच्या गौरवात जाणे म्हणजे मृत्यू होता. आता त्याच्या गौरवापासून दूर राहणे म्हणजे मृत्यू आहे.
That happened, of course, at the rending of the veil at Calvary, when the veil was rent, the old veil.
अर्थात हे घडले जेव्हा कलवरीवर तो पडदा फाटला गेला. जेव्हा तो पडदा फाटला, जुना पडदा, आता त्याच्या उपस्थितीपासून दूर राहणे हा मृत्यू आहे.
Now to stay out of his presence is death. Then to enter his presence was death. See, it changes back and forth, and you must find the scripture to see what day we're living in.
तेव्हा त्याच्या उपस्थितीमध्ये जाणे हा मृत्यू होता, समजले. त्याने मागे आणि पुढे बदल केला आणि तुम्ही शास्त्रलेख शोधला पाहिजे हे पाहण्यासाठी की आपण कोणत्या दिवसात राहत आहोत.
Now, when the veil was rent at Calvary, the mercy seat came into plain view. But what happened? It was hanging on Calvary, dripping in blood.
आता जेव्हा कलवरीवर तो पडदा फाटला गेला, दयासन पूर्णता दिसू लागले, परंतु काय घडले? तो कलवरीवर टांगलेला होता, रक्तामध्ये भुसकाळलेला.
As they had tucked blood year after year at the cleansing of the sanctuary and the sprinkling of the mercy seat.
जसे ते वर्षानुवर्षे पवित्र स्थानाच्या शुद्धतेसाठी रक्त दयासनावर शिंपडित होते.
There, God, with his great mighty stroke of lightning power, split the old badger veil from top to bottom, and the mercy seat came into plain view.
तेथे देव त्याच्या महान शक्तिशाली तेजस्वी विजयाच्या शक्तीने तो पडदा वरून खालपर्यंत फाडला गेला आणि दयासन दृश्य स्वरूपात आले.
The real, genuine Lamb of God was hanging in plain view on Calvary. The real mercy seat. When God had paid the price himself.
तो खरा वास्तविक देवाचा कोकरा कलवरीवर टांगलेला होता, जे खरे दयासन, जेव्हा देवाने स्वतः किंमत चुकविली.
And become one of us. And it manifested himself as a man. To get acquainted with us and we to be acquainted with him.
आणि आपल्यातील एक झाला आणि स्वतःला एक मनुष्य असे प्रकट केले, यासाठी आपल्याशी ओळख व्हावी आणि आम्हीही त्याला ओळखावे.
The mercy seat was in plain view of all Israel on that day of the atonement.
ते दयासन प्रायश्चिताच्या दिवशी सर्व इस्रायल लोकांसाठी दृश्य स्वरूपात दिसू लागले.
But alas, the traditions of the church fathers in that day had, by their traditions, had veiled the true mercy seat from the people.
परंतु अरे रे, त्या दिवसांतील वडील मंडळीच्या परंपरेने त्यांच्या परंपरेनुसार दयासन लोकांपासून लपविले.
If they would have known the scripture, each piece would have come like the Chinese tag.
जर त्यांनी शास्त्रलेख जाणले असते, प्रत्येक तुकड्या त्या चीनी टॅग प्रमाणे जुळला असता.
The Old Testament prophecy would have been fulfilled, and it was, and if they'd been taught the scripture, they would have seen the mercy seat.
जुन्या करारातील भविष्यवाणी पूर्ण झाली असती आणि ती होती, आणि जर त्यांना शास्त्रलेख शिकविला गेला असता, त्यांनी दयासन पाहिले असते.
As Moses said here, that to this day they're veiled. It's still over their hearts. They don't see it.
जसे मोशेने येथे म्हटले की या दिवसापर्यंत त्यांच्यावर आच्छादन होते, ते अजूनही त्यांच्या हृदयावर ते आहे, त्यांना ते दिसत नाही.
But he was God, the suffering and the atonement. He was the genuine mercy seat standing in full view.
परंतु तो देव होता दुःख आणि प्रायश्चित्त, तोच खरे दयासन जे पूर्ण दृश्य स्वरूपात उभे होते.
As we sang to him, lo, behold him in plain view, there he is, a mighty conqueror, since he rent the veil in two.
जसे आपण स्तोत्र गातो, त्याला दृश्य स्वरूपात पहा, तेथे तो सामर्थ्यशाली जय मिळविणारा, जेव्हा त्याने तो पडदा दोन तुकड्यांत फाडला.
See, he came the mercy seat hanging in clear view of the congregation. But them being under the popular opinion.
पहा, तो आला ते दयासन मंडळीला पूर्णपणे दिसत होते, परंतु त्यांच्यासाठी जे त्या वेळच्या प्रचलित मतांच्या खाली होते.
Now, men and women and delegates of this convention, I want to say this without respect to person, but in the view of today, in view of what we are here for today, I'm afraid that the traditions of the fathers, the church fathers, has hid this from too many people.
आता पुरुष व स्त्रिया आणि या सभेचे प्रतिनिधी, मी हे पक्षपाताविना सांगू इच्छितो, परंतु आजच्या विचारांनुसार जे आपण येथे उपस्थित आहोत, मला भय आहे की पूर्वजांचे रीतिनिवास चर्चच्या पूर्वजांनी हे पुष्कळ लोकांपासून लपवलेले आहे.
Since the Holy Ghost has come and this last days is prophesied and the veil has been rent, too many people try to hang to their traditions of the fathers.
कारण पवित्र आत्मा भविष्यवाणीनुसार या अंतिम दिवसात आलेला आहे आणि तो पडदा फाडत गेला आहे, पुष्कळ लोक आपल्या पूर्वजांच्या रीतिरिवाजांना चिकटून आहेत.
And that's why they can't see this extreme joy and peace and things that the church has today. Yet, it's in plain view of those who believe.
आणि या कारणामुळे ते हा अति उच्च आनंद आणि शांती आणि त्या गोष्टी ज्या मंडळीत आज आहेत पाहू शकत नाही, तरी ते विश्वासणाऱ्यांना स्पष्ट दिसत आहे.
He hid the word, the promised word of this day. Now, the traditions has made a veil. They say that the days of miracles is past.
तो वचन लपवतो या दिवसांतील अभिवचन दिलेले वचन आता रीतिरिवाजांनी आच्छादन बनवलेले आहे. ते म्हणतात की चमत्कारांचे दिवस निघून गेले आहेत.
A man spoke to me, a fine, cultured gentleman in Tucson, Arizona, where I live. I'd had a meeting at the Ramada, and we'd been speaking at the businessman's convention where the Lord Jesus had come present and done great things.
एक मनुष्य मला म्हणाला, टक्सन एरिझोनामधील एक चांगला सुसंस्कृत मनुष्य, जेथे मी राहतो रमादा येथे माझी सभा होती आणि आम्ही बिझनेसमॅन्स कन्व्हेन्शन येथे बोलत होतो, जेथे प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित होता आणि महान गोष्टी केल्या.
And this Christian gentleman came to me and he said, a minister of the church, fine man, and he said, Brother Branham, you are trying to project to the people an apostolic age. He said, and when the apostolic age has ceased.
आणि हा ख्रिस्ती सभ्य पुरुष माझ्याकडे आला आणि त्याने म्हटले, एक मंडळीचा सेवक, चांगला मनुष्य, आणि त्याने म्हटले, भाऊ ब्रॅनम, आपण लोकांना प्रेषिते युगाचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करीत आहात. त्याने सांगितले की जेव्हा प्रेषिते युग समाप्त झाले आहे.
And I said, I pray thee, my brother, show me when the apostolic age ceased in the scripture.
मी म्हटले, मी तुला विनंती करतो माझ्या भावा, मला पवित्र शास्त्रांतून दाखव की केव्हा प्रेषितीय युग समाप्त झाले.
I said the apostolic age began on the day of Pentecost. And as Peter said on the day of Pentecost, the promise is unto you and to your children and to them that are far off, even as many as the Lord our God shall call. When did it cease?
मी म्हटले, प्रेषिते युगाची सुरुवात पेंटिकॉस्टच्या दिवशी झाली. पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हटले, हे वचन तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना आणि जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावी तितक्यांना दिले आहे. ते केव्हा समाप्त झाले?
If God is still calling, then the apostolic age still is in session.
जर देव आजही बोलावत आहे तर प्रेषितीय युग आजही चालू आहे.
And so that is where the people try to blindfold so many people by the traditions of the elders, as it was then, and you fail to see why the people are so elated and so enthused.
आणि येथेच जेथे लोक कित्येक लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या रीतिरिवाजांच्या द्वारे आंधळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जसे ते त्यावेळी होते. आणि तुम्हाला हे समजले नाही का की लोक इतके आनंदित आणि इतके उत्साही आहेत?
And these conventions are such an oddball, such a strange thing to other people. It's because that they see, they broke through those barriers.
आणि या सभा इतर लोकांसाठी इतक्या विक्षिप्त विचित्र गोष्टी आहेत याचे कारण हे आहे की ते पाहतात ते त्या अडथळ्यांना तोडून जातात.
They broke through those veils into the presence of God, where they see the manifested promise of this hour made manifest before the people. They see what God promised.
ते त्या पडद्यांतून देवाच्या उपस्थितीत जातात, जेथे ते या समयासाठी प्रकट केलेले वचन लोकांसमोर प्रकट केलेले पाहतात. ते देवाचे अभिवचन पाहतात.
In Joel 2:28, he promised that in these last days there would be a lot of rain poured out upon the people in the last days.
योएल 2:28 मध्ये त्याने अभिवचन दिले की या अंतिम दिवसात मनुष्य मात्रावर वळवाचा पाऊस पाडील. अंतिम दिवसात,
I think the Greek word there is kenosis, which means that he emptied himself out, not in the way that we would say, like something was inside of somebody that he emptied out, but he poured himself out.
मला वाटते ग्रीक शब्द केनोज हा आहे, ज्याचा अर्थ आहे की त्याने स्वतःला रिक्त केले. ते तशा प्रकारे नाही जसे आपण म्हणतो, जसे काहीतरी एखाद्या व्यक्तीच्या आत होते ते त्याने रिक्त केले, परंतु त्याने स्वतःला रिक्त केले.
He changed his imartha. He changed from what he was to what he is.
तो बदलला, तो एनमॉर्फी, बहुरूपी, त्याने आपला मुखवटा बदलला. जो तो होता, जो तो आहे.
He never changes his nature. But on the day of Pentecost, he changed himself from being the son of man to the son of God.
तो कधीच त्याचा स्वभाव बदलत नाही, परंतु पेंटिकॉस्टच्या दिवशी त्याने स्वतःला मनुष्याच्या पुत्रापासून देवाचा पुत्र असे बदलले.
He came not with the people, he came in the people. See, the same God to carry his ministry on through in this great age.
तो लोकांबरोबर आला नाही, तो लोकांमध्ये आला. पहा, तोच देव जो त्याची सेवकाई पुढे या महान युगात करीत आहे.
He prophesied in the Bible that there would come a day that would not be neither day or night, but in the evening time it should be light.
त्याने बायबल मध्ये भविष्यवाणी केली आहे की तो एक विशेष दिवस होईल. तो परमेश्वरालाच ठाऊक, तो ना धड दिवस ना धड रात्र असा होईल. तसे असे होईल की संध्याकाळी प्रकाश राहील.
Now the sun geographically rises in the east and sets in the west. It's the same sun all the time.
आता सूर्य भौगोलिकरित्या पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेस मावळतो. तो सर्व काळ तोच सूर्य आहे.
Now when the sun, S-O-N, revealed himself in the manifestation of the promised word to Israel, the eastern people.
आता जेव्हा पुत्राने S-O-N स्वतःला अभिवचनाच्या वचनात इस्रायलास पूर्वेकडील लोकांना प्रकट केले.
We've had a day of gloom. We've had enough light in the reformers and so forth that make churches and denominations and join them and come in and kiss the babies and marry the old and bury the dead and so forth and live in the church.
आपणाकडे एक अंधुक प्रकाशाचा दिवस होता. आपल्याला सुधारकामध्ये पुरेसा प्रकाश मिळाला आहे आणि तसे ज्याद्वारे मंडळ्या आणि संप्रदाय बनवावे आणि त्यांच्यात सामील व्हावे आणि आत यावे आणि लहान बालकांचे चुंबन घ्यावे आणि वयात आलेल्यांशी लग्न करावे आणि मृतांना गाडावे आणि अशाच गोष्टी आणि मंडळ्यामध्ये राहावे.
But in the evening time, it shall be light, he said, in the evening time, and no scripture can be broken.
परंतु सांझ समयी तेथे प्रकाश असेल. त्याने म्हटले सांझ समयी आणि कुठलाही शास्त्रलेख मोडू शकत नाही.
And the same S-O-N that poured out himself, kenosis, on the day of Pentecost, promised to do the same thing in the evening time. See, it's according to the promise.
आणि तोच पुत्र S-O-N ज्याने स्वतःला केनोस पेंटिकॉस्टच्या दिवशी ओतले, अभिवचन दिले आहे की सांझ समय तो त्याच गोष्टी करील. समजले? ते अभिवचनाप्रमाणे आहे.
Get the tag together. Look what's happening and look what he promised. Then you see where we are at. Get the thing together. You can see the unveiling of this great and mighty one.
टॅग एकत्र करा. काय घडत आहे त्याकडे पहा आणि पहा की त्याने काय अभिवचन दिले आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की आपण कुठे आहोत. गोष्टी एकत्र करा. तुम्ही या महान आणि सामर्थ्यशाली एकाचे प्रकट होणे पाहू शकता.
Traditions has blinded the people again to these great things that's been prophesied.
रीतिरिवाजांनी लोकांना पुन्हा या महान गोष्टी ज्याविषयी भविष्यवाणी केली गेली आहे त्यापासून आंधळे केले आहे.
Moses, when he came forth from the mountain which was on fire, how beautiful the illustration.
मोशे जेव्हा तो पर्वतावरून खाली आला जेथे अग्नि होता, किती सुंदर उदाहरण आहे.
Moses had went down to Egypt and told the church fathers that the Lord God had to visit him in the name of I am.
मोशे खाली मिस्रात गेला आणि मंडळीतील वडिलांना म्हणाला की प्रभू परमेश्वराने त्याला मी आहे च्या नावाने दर्शन दिले आहे.
That name is present tense, not I was, will be, but I am ever the same yesterday, today and forever. He is present tense.
ते नाव वर्तमान काळ आहे. मी होता किंवा मी असेन नाही, परंतु मी आहे. जो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे तो वर्तमान काळ आहे.
He compares with Hebrews 13:8. Jesus Christ the same yesterday, today and forever.
तो त्याची तुलना इब्री 13:8 सह होते. येशू ख्रिस्त काल आज व युगानुग सारखा आहे.
It's still the prophesied word in the congregation that was to dovetail with that word, the experience of this day. The reformers had it. Oh, but this is another day. See what day we're living in.
ते आजही भविष्यवाणी केलेले वचन आहे. मंडळी, जिला वचनाबरोबर राहावे लागेल या दिवसाच्या अनुभवासह सुधारकांनी तो अनुभवला. ओ, परंतु हा दुसरा दिवस आहे. पहा, कोणत्या दिवसात आपण राहत आहोत.
जस्ट एज ही कुडंट कम इन द डेज एज ही केम ऑन अर्थ इन द वे दैट मोसेस केम ऑर एनी ऑफ द प्रॉफिट्स केम, इट वाजंट प्रोफेसाइड.
जसे तो या पृथ्वीवर आला त्या दिवसात तो तसा येऊ शकला नाही जसा मोशे आला किंवा इतर संदेष्टे आले. तशी भविष्यवाणी करण्यात आली नव्हती.
And in this last days it's prophesied to come this way. It can't come in the form of Luther's revival. It can't come in the form of Wesley revival. It's a restoration. Now it's a time that it must come back to the original sunlight. The original.
आणि अंतिम दिवसात अशी भविष्यवाणी करण्यात आली होती की तो अशा प्रकारे येईल. ते लुथरच्या संजीवनाप्रमाणे येऊ शकत नाही. ते वेस्लीच्या संजीवनाप्रमाणे येऊ शकत नाही. हा पुनर्स्थापनेचा समय आहे. हा असा समय आहे की ते मूळ पुत्राच्या प्रकाशाकडे, मूळ स्थितीकडे परत आले पाहिजे.
Oh, how we could lay the scriptures in all that in you theologians. What part of the world you're from, you know that that's true. It's a promise.
Oh, आपण यावर शास्त्रलेख कसे देऊ शकतो. आणि तुम्ही दैवी ज्ञानी, तुम्ही जगाच्या कुठल्या भागांतून आला आहात, तुम्हाला ठाऊक आहे की ते सत्य आहे, ते अभिवचन आहे.
That's what makes the people so odd. That's what makes the oddballs that you call them.
तेच त्या लोकांना विलक्षण बनवते. तेच ते आहे जे चक्रम व्यक्ती बनवतात. तुम्ही त्यांना तसे संबोधतात.
It's because the veil has been opened from the traditions and they see it. He's the same yesterday, today and forever.
त्याचे कारण हे आहे की ते रीतिरिवाजांपासून पडदा उघडण्यात आला आहे आणि तो ते पाहतात. तो काल आज आणि युगानुग सारखा आहे. समजले.
It's the promise of God. We cannot go against that because the scriptures cannot be broken.
ते देवाचे वचन आहे आणि आपण त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही कारण शास्त्रलेख मोडला जाऊ शकत नाही.
Yes, we find that he promised that he had emptied himself into his people. And he's the same yesterday, today, and forever.
होय, आपण पाहतो की त्याने तसे वचन दिलेले आहे. त्याने स्वतःला त्याच्या लोकांमध्ये रिक्त केले आणि तो काल आज आणि युगानुग सारखा आहे.
Moses, after he went down into Egypt and declared this, then the Father vindicated his message by coming on Mount Sinai in the same pillar of fire and set the mountain on fire.
मोशे तो मिस्रात गेला आणि हे प्रकट केले तेव्हा पित्याने त्याच्या संदेशाचे समर्थन केले त्याच अग्निस्तंभात, सियोन पर्वतावर येण्याद्वारे आणि पर्वतावर अग्नि पेटविला.
Did we notice the one he gave the promise to, he brought him forth with the word.
आपण ते पाहिले का? तो एक ज्याने वचन दिले होते त्याने त्याच्या वचनासह पुढे आणले.
He had the commandments. And to have this commandment, he had the commandments was the word.
त्याच्याकडे आज्ञा होत्या आणि या आज्ञा प्राप्त करण्यासाठी त्याला या आज्ञा वचन होते.
The word had never come to the people yet. So the word always comes to the prophet. And he was the prophet for that hour.
तोपर्यंत वचन लोकांपुढे आले नव्हते म्हणून वचन सदैव संदेष्टांकडे येते आणि तो त्या समयासाठी संदेष्टा होता.
Like Jesus was the word. John was the prophet. And Jesus came to him in the water because the word always comes to the prophet without failure. The word comes to.
जसे येशू वचन होता, योहान एक संदेष्टा होता आणि येशू त्याच्याकडे पाण्यामध्ये आला कारण वचन सदैव संदेष्टांकडे न चुकता येते. समजले. वचन त्याच्याकडे येते.
So Moses, the word came to him, the commandments. And he had them.
म्हणून मोशे, वचन त्याच्याकडे आले, त्या आज्ञा आणि त्याच्याकडे त्या होत्या.
Now, while before the word was giving out and made manifest, Moses had to veil his face. Amen. For the word wasn't completely made manifest.
आता का वचन त्याच्याकडे देण्याआधी आणि प्रकट करण्याआधी मोशे आपल्या तोंडावर आच्छादन घालीत असे, कारण वचन पूर्णतः प्रकट झाले नव्हते.
They knew something had happened, but they didn't know what it was. The roaring and thundering to they said let Moses speak and not God.
त्यांना कळत होते की काहीतरी घडले आहे, परंतु त्यांना समजत नव्हते की ते काय होते. गर्जना आणि विजा चमकत होत्या. तोपर्यंत ते म्हणाले, मोशेला बोलू दे आणि देऊ नको.
And God said, well, I will do that. From this forth, I'll not appear like this no more. I'll send him a prophet. So he'll speak through my prophet.
आणि देवाने म्हटले, ठीक आहे, मी तसे करीन. येथून पुढे मी अशा प्रकारे कधीही प्रकट होणार नाही. मी त्यांच्याकडे एक संदेष्टा पाठवीन. मी माझ्या संदेष्टाद्वारे बोलेन.
Now, if Moses, with the natural law, as Paul in 2 Corinthians sure has revealed to us, had the Bailey's faith with the natural, how much more will the spiritual be glorious and veiled to the unbeliever before it's made manifest to him?
आता तर मोशे या स्वाभाविक नियमासह जसे पौलाने दुसरे करिंथीकरास पत्रात आम्हास प्रकट केले आहे, त्याचे तोंड त्याला झाकावे लागे. तर जे आध्यात्मिक ते विशेष करून तेजस्वी होणार आणि अविश्वासणाऱ्यांसाठी आच्छादलेले आहे, त्याला प्रकट करण्या अगोदर.
How much more would they call if Moses was an oddball? How much more will they call you? Amen. Who's broke through the veil, has went into the pillar of fire, has come out with the blessing.
ते कसे अधिक त्याला संबोधतील. मोशे एक विलक्षण मनुष्य होता. तुम्हाला ते कितीतरी अधिक संबोधतील जे पडदा फाडून अग्निस्तंभाच्या आत गेले आहेत, आशीर्वादासह परत आले आहेत.
And now you are veiled. The people can't see it. They can't understand it.
आणि आता तुम्ही आच्छादन घातलेले आहात. लोक ते पाहू शकत नाही, ते हे समजू शकत नाही.
If the natural be glorious, how much more will the supernatural?
जर स्वाभाविक इतके तेज असेल तर आध्यात्मिक किती असेल.
If the natural which had an end to it was to be glorious, how much more this which has no end to it will be glorious.
जर स्वाभाविक नष्ट होत चाललेली जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार.
But still it's veiled. It's veiled not to the believer but to the unbeliever. He cannot see it. God always veils himself from the unbeliever.
परंतु तरीही ते आच्छादलेले आहे. ते विश्वासणाऱ्यांसाठी आच्छादलेले नाही, परंतु अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. तो ते पाहू शकत नाही. देव सदैव आपणास अविश्वासणाऱ्यांपासून लपवतो.
Traditions hide it like they did then. They do it today.
रीतिरिवाज ते लपवतात. जसे त्यांनी ते तेव्हा केले, तसे ते आजही करीत आहेत.
That was a spiritual veil that we have now. Where the natural veil was, they're vindicated by the prophet with the written word, a prophesier, one who comes with the written word to make it plain. Amen. They know the word was there, but they didn't know what it meant, and Moses made it plain.
आपल्याकडे आता आध्यात्मिक आच्छादन आहे. तेव्हा ते भौतिक आच्छादन होते. ते संदेष्टांद्वारे लिखित शब्दाने प्रकट केले गेले. एक भविष्यवादी जो लिखित वचनासह ते स्पष्ट करण्यासाठी येतो. त्यांना ठाऊक होते की तेथे वचन होते, परंतु त्यांना त्याचा अर्थ ठाऊक नव्हता. आणि मोशेने ते स्पष्ट केले.
He said, the commandment says this, and this is why. He made it plain. And before it was made plain, it was veiled.
त्याने म्हटले, आज्ञा हे म्हणतात आणि हे का आहे. त्याने ते स्पष्ट केले आणि ते स्पष्ट करण्याआधी ते आच्छादलेले होते.
And so is it today. Veiled to the people until it's revealed and made plain to the people. God, the mighty God, veiled in human flesh, the Word. Notice, now we find out that it was hid to the unbeliever, but revealed to the believer. Notice, Moses had to enter this pillar of fire alone. No one could go with him.
आणि आज ते तशाच प्रकारे लोकांसाठी आच्छादलेले आहे. जोपर्यंत ते प्रकट केले जात नाही आणि लोकांना स्पष्ट केले जात नाही, देव सामर्थ्यशाली परमेश्वर मनुष्य देहात आच्छादित होता ते वचन लक्ष द्या. आता आपल्याला आढळते की ते अविश्वासणाऱ्यांसाठी आच्छादलेले होते, परंतु विश्वासणाऱ्याला प्रकट केले होते. लक्ष द्या, मोशेला या अग्निस्तंभात एकट्यालाच प्रवेश करावा लागत होता, त्याच्याबरोबर दुसरे कोणी जाऊ शकत नव्हते.
It was not, it, what does that speak to us? That you don't come into this by joining a Pentecostal group.
तो नव्हता, ते आपल्याला काय सांगत आहे? तुम्ही यात या पेंटिकॉस्टल समूहात सामील होऊन येऊ शकत नाही.
See, he never revealed it to a group, he revealed it to an individual. And that's the way it is today.
समजले, त्याने कधीच या समूहाला प्रकट केले नाही, त्याने व्यक्तीला हे प्रकट केले आहे आणि आजही ते तशाच प्रकारे आहे.
He said, I belong to a church, I belong to this, but that won't work. See,
तुम्ही म्हणता मी या मंडळीचा आहे, मी याचा आहे, परंतु त्याने काही काम होणार नाही. समजले?
And for anyone to try to follow Moses to impersonate it was death. And so is it today, spiritual death to try to impersonate.
आणि कोणीही मोशेच्या मागे जाण्याचा त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करी म्हणजे मृत्यू होता, आणि म्हणून आजही तसेच आहे. नक्कल करण्याचा प्रयत्न करणे हा आध्यात्मिक मृत्यू आहे.
That's what the night we're getting into, there's raising up amongst the groups carnal comparisons. Somebody try to act like it and live a different life.
तेच काय ते आहे. आज रात्री आपण अशा दैहिक गोष्टीत जात आहोत. आपल्यामध्ये असे समूह उदयास येत आहेत. दैहिक तुलना, कोणीतरी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो आणि वेगळे जीवन जगतो.
Can drink, can smoke. Women can live in almost any way they want to. And like the world, and stay home and watch television and the things of the world and still call themselves Pentecostals.
ते मद्य पिऊ शकतात, धूम्रपान करू शकतात, स्त्रिया कसेही जगू शकतात. बहुतेक जण त्यांना वाटेल तसे आणि जगाची आवड धरतात आणि घरी राहतात आणि टेलिव्हिजन पाहतात आणि जगांतील गोष्टी, आणि तरीही स्वतःला पेंटिकॉस्टल्स म्हणवतात.
They are trying to impersonate a genuine thing. It's never been revealed to them yet.
ते मूळ गोष्टींची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. अजूनही त्यांना ते कधीही प्रकट करण्यात आले नाही.
When it is revealed, it's glorious and something takes that out of you when you walk in there. You become a veil.
जेव्हा ते प्रकट केले जाते ते तेजस्वी असते आणि कोणीतरी ते तुमच्यातून काढते. जेव्हा तुम्ही त्यामध्ये चालता तुम्ही आच्छादन बनता. ते त्याने कार्य होत नाही आणि नक्कल करणे हा मृत्यू होता.
Moses veiled, he was the living word to the people. And today the people that are veiled are the same thing. They are written epistles. Read of all men. Not a new epistle, but the epistle that's been written, made manifest.
मोशेचे आच्छादन तो लोकांसाठी जिवंत वचन होता, आणि आज ते लोक ज्यांनी आच्छादन घातलेले आहे तेही तसेच आहेत. ते लिखित पत्र आहेत, सर्वांनी वाचलेले. नवीन पत्र नाही, परंतु पत्र जे लिहिलेले सर्व माणसांना कळलेले.
It's those who believe the word and the promise of this day. That God is pouring out his spirit upon all flesh. And that is written epistles.
ते आहे जे वचनावर आणि या दिवसांतील अभिवचनावर विश्वास ठेवतात की देव त्याचा आत्मा सर्व मनुष्य मात्रावर ओतत आहे आणि ते लिखित पत्र आहे.
And when a person tries to carnally impersonate that, it backfires. Your life shows what you are.
आणि जेव्हा एखादा व्यक्ती दैहिकरित्या त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो त्याचा परतीचा मार्ग सुरू होतो. तुमचे जीवन दाखवते की तुम्ही कोण आहात.
One time there was a boy, he'd gotten some trouble. He was a good boy, but he went to court and the judge said, I find you guilty. I must punish you to life in prison.
एकदा तेथे एक मुलगा होता. तो काही समस्येत सापडला होता. तो एक चांगला मुलगा होता, परंतु तो कोर्टात गेला आणि न्यायाधीशाने म्हटले, तू मला अपराधी आढळलेला आहेस, मला तुला जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे.
He said, I want to try my own case. He said, I want to go in upon my record. He said, you have no record. Your record is what's condemned you.
त्याने म्हटले, माझा दावा मलाच चालवायचा आहे. त्याने म्हटले, मी माझा पुरावा पाहू इच्छितो. त्याने म्हटले, तुझा पुरावा काहीच नाही. तुझा पुरावा तुला दोषी ठरवत आहे.
And that's the way it is today. The reason the church is not advanced like it should, it's the record. It's alive.
आणि आज तीच अवस्था आहे. कारण हे आहे की मंडळीची जशी हवी तशी प्रगती झालेली नाही. तो पुरावा आहे, ते जीवन आहे.
We must become more dedicated. We must believe every word of God. We must seek until that word is made real to us. See, the record is what keeps us from entering in.
आपण अधिक समर्पित बनलो पाहिजे. आपण देवाच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण तोपर्यंत शोध घेतला पाहिजे जोपर्यंत ते वचन आपणासाठी खरे होत नाही. समजले? समजले? आपला पुरावा आपल्याला तेथे प्रवेश करण्यापासून दूर ठेवत आहे.
But one time they let you get out of this loop in this same court. The boy had no money. He could not pay it off. The fine was weighing the thousands of dollars. But he had a big brother that came and paid it off for him.
परंतु एकदा तुम्हाला या बंधनांतून बाहेर काढण्यासाठी याच न्यायालयात त्या मुलाकडे पैसे नव्हते. तो दंड भरू शकत नव्हता. दंडांची रक्कम हजारो डॉलर्समध्ये होती. परंतु त्याचा एक मोठा भाऊ होता. तो आला आणि त्याच्यासाठी त्याने ती रक्कम भरली.
Now, we've got a big brother, Jesus, the Son of God, and he come to pay it off for us if we'll just believe it and be able to enter into the veil with him. Right? He is our Moses. Jesus is our Moses of today.
आता आपल्याकडे एक ज्येष्ठ बंधू येशू देवाचा पुत्र आहे आणि तो आपला दंड भरण्यासाठी आला. जर आपण यावर विश्वास ठेवू आणि त्या आच्छादनामध्ये त्याच्यासह प्रवेश करण्यासाठी समर्थ बनू जसे तो आपला मोशे आहे. येशू हा आपला आजचा मोशे आहे.
Moses' veil was a living word to the people. Today, Jesus' veil is the living word to the people that Jesus in the church.
मोशे आच्छादन घेतलेला लोकांसाठी जिवंत वचन होता. आज येशू आच्छादन घेतलेला लोकांसाठी जिवंत वचन आहे की येशू मंडळीमध्ये आहे.
The Holy Ghost, the Son of God, in the people revealing the word by the promise of this day. Makes it just exactly. Same now.
तो पवित्र आत्मा देवाचा पुत्र लोकांमध्ये आहे. वचन या काळाच्या अभिवचनाद्वारे प्रकट करीत आहे. अगदी तसेच करीत आहे. तसेच आता.
And remember, Moses did this and manifested this not to all the world, but to the Exodus people. Amen. Just one class of people. That was those who come out of the Exodus.
आणि लक्षात ठेवा, मोशेने हे केले आणि हे प्रकट केले सर्व जगाला नाही, परंतु निर्गमन असणाऱ्या लोकांना, केवळ एका विशिष्ट लोकांना, ते जे निर्गमनात बाहेर आले, निर्गमनामध्ये.
And today the Holy Spirit, in the face of people who says divine healing is not right.
आणि आज तो पवित्र आत्मा त्या लोकांच्या तोंडावर जे म्हणतात दैवी आरोग्य बरोबर नाही.
One of us consulting a doctor called me the other day of a little lady. Oh, there's been four or five cases there of laying just at the point of death giving hours and the Holy Spirit healing.
जेव्हा मी सल्ला मसलत करीत होतो त्या दुसऱ्या दिवशी एका डॉक्टरने मला एका बाईच्या संदर्भात बोलावले. होय, तेथे तसे चार किंवा पाच आजारी होते जे मरणाच्या तोंडावर उभे होते. त्याच्यासाठी काही तास होते आणि पवित्र आत्म्याने त्यांना बरे केले.
The doctor was questioning. He said, how can this be? Well, I said, that's my patient. I said, it was, but now it was God's. It's his subject now.
डॉक्टर त्याविषयी प्रश्न विचारित होते. त्याने म्हटले, हे कसे होऊ शकते का? त्याने म्हटले, मी ते माझे रुग्ण आहेत. मी म्हटले, ते होते, परंतु आता ते देवाचे आहेत. ते आता त्याचे लोक आहेत. समजले?
And so you see the thing it is that God is calling an exodus. to come from behind the fleshly curtain who tries to impersonate, who tries to join church. Not Methodist, Baptist, Presbyterian all together, but Pentecostal churches.
आणि म्हणून तुम्ही ती गोष्ट पाहत आहात की देव निर्गमनात बोलावत आहे. त्यांनी मासमय पडद्यामधून यावे जे नक्कल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जे मंडळीचे सदस्य हो पाहत आहेत, मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन नाहीत, सर्व एकत्र परंतु पेंटिकॉस्टल मंडळ्या.
इट इज अन इंडिव्हिज्युअल अफेअर. इट्स यू एंड गॉड. यू हॅव टू गो इन, नॉट योर ग्रुप, नॉट योर चर्च, नॉट योर पास्टर, बट इट्स यू हॅव टू गो इन.
ही एक व्यक्तिगत बाब आहे. तुम्ही आणि देव, तुम्हालाच आत जायचं आहे. तुमचा समूह नव्हे, तुमची मंडळी नव्हे, तुमचे पाळक नव्हे, परंतु ते तुम्ही आहात ज्यांना आत जायचे आहे.
I want you to notice another characteristic of Moses. When he come out, yet being a prophet, being a great man that he was, when he come out with the word, the people saw that he was changed. Something had happened to him.
माझी इच्छा आहे की तुम्ही मोशेच्या आणखी एका स्वभाव वैशिष्ट्याचे निरीक्षण करावे. जरी एक संदेष्टा, एक थोर व्यक्ती तो होता, जेव्हा तो वचनासह बाहेर आला, लोकांनी पाहिले की तो बदललेला होता, काहीतरी त्याला झाले होते.
When he come out with the vindicated word of that hour, the commandments, he was a changed person.
जेव्हा तो त्या समयाच्या प्रकट केलेल्या वचनासह बाहेर आला, त्या आज्ञांसह तो एक बदललेला व्यक्ती होता.
And so will you be. When you come from behind that human veil that would laugh at a meeting like this, that man who would stumble at divine healing and say the days of miracles is past.
आणि तसेच तुम्ही असाल जेव्हा तुम्ही त्या मानवी पडद्यामागून बाहेर येता जे या अशा सभांवर हसले असते. तो मनुष्य जो दैवी आरोग्यावर अडखळला असता आणि म्हणाला असता की चमत्काराचे दिवस गेले आहेत.
You drop from behind that human veil there, the traditional veil, and everybody will know something happened to you.
तुम्ही मानवी पडद्यामागून येता, तो रीतिरिवाजाचा पडदा टाकून देता आणि सर्वांना कळून येईल की तुम्हाला काहीतरी झाले आहे.
Like our honorable brother Jim Brown, imagine most Presbyterians know that something happened to him because he come from behind a traditional veil.
जसे आपले सन्माननीय भाऊ जिम ब्राऊन, मी कल्पना करीतो की बहुतेक प्रेस्बिटेरियन जाणतात की त्याला काहीतरी झाले आहे, कारण तो त्या रीतिरिवाजाच्या पडद्यामागून बाहेर आलेला आहे.
He saw something in the people that attracted him, and he came out from behind the veil.
त्याने त्या लोकांमध्ये काहीतरी पाहिले ज्याने तो आकर्षित झाला आणि तो त्या पडद्यामागून बाहेर आला.
When you come out from behind the veil, you'll be in full view of the people, then that they can see that something has happened to you.
तर तुम्ही जेव्हा तुम्ही त्या पडद्यामागून बाहेर येता, तेव्हा तुम्ही संपूर्णपणे लोकांच्या पाहण्यात येता की ते पाहू शकतात की तुम्हाला काहीतरी झाले आहे.
The veil word to the unbeliever, but in full view of the believer, Jesus Christ the same yesterday, today and forever.
अविश्वासणाऱ्यांसाठी वचन आच्छादलेले आहे, परंतु विश्वासणाऱ्यांसाठी पूर्ण प्रकट झालेले आहे. येशू ख्रिस्त हा काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे.
Then it was God. In them days it was God in a man. His son, Jesus Christ. We believe that.
तेव्हा तो देव होता त्यांच्या दिवसात. तो देव मनुष्यामध्ये होता, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त. आपण तसा विश्वास करतो.
Not just a prophet, not just an ordinary man, ordinary human.
केवळ एक संदेष्टा नाही, केवळ एक सामान्य मनुष्य नाही, सामान्य मानव.
It was God in Christ. God in a man. The fullness of the Godhead bodily in a man. God in a man. Now it's God in man. The fullness of God in the Godhead bodily in his entire church. Manifesting himself. Fulfilling his word.
ख्रिस्तामध्ये तो देव होता. देव एका मनुष्यामध्ये. देवत्वाची पूर्णता देहरूपाने एका मनुष्यामध्ये. देव एका मनुष्यामध्ये. आता देव मनुष्यामध्ये. देवाची पूर्णता देवत्वामध्ये. देहरूपाने त्याच्या संपूर्ण मंडळीमध्ये स्वतःला प्रकट करीत आहे, त्याचे वचन पूर्ण करीत आहे.
Now we find God all ages has had skin on him. God has been hid behind a veil.
आता आपल्याला आढळते देवावर सर्व युगात आवरण होते. तो देव पडद्यामागे लपलेला होता.
It just reminds me of a little story that happened down in the south. And so there's a Christian home.
हे मला एका लहान गोष्टीची आठवण करून देते जी दक्षिणेला घडली होती आणि तिथे ख्रिस्ती कुटुंब होत.
And they, in this Christian home, they believed God and they thought that God protected them from all troubles, in which he does.
आणि या ख्रिस्ती कुटुंबात ते देवावर विश्वास करीत होते आणि ते विचार करीत होते की देव त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करीतो आणि जे तो करतो.
And they had a little junior, a little boy about 7 or 8 years old, and he went to Sunday school and was a very fine little lad, but he was scared in a storm, especially when lightning was flashing.
आणि त्यांचा एक लहान ज्युनियर, एक लहान मुलगा जो अंदाजे 7 किंवा 8 वर्षाचा होता आणि तो संडे स्कूलला गेला होता आणि तो एक खूप चांगला लहान मुलगा होता, परंतु तो वादळाला घाबरत होता, विशेषतः जेव्हा वीज चमकत असे.
And I told this to a man the other day when this piece had come out about this man being healed. The same minister said, "They make a god out of you, Brother Branham."
आणि मी हे एका मनुष्याला सांगितले दुसऱ्या दिवशी जेव्हा हा भाग बाहेर आला की हा मनुष्य बरा झाला आहे. याच सेवकाने म्हटले, भाऊ ब्रॅनम, ते तुझ्यामधून एक देव तयार करतात.
Well, he was a critic, so I thought I'd just kind of break it off just a little bit, not to hurt, you know, but just kind of.
बरे, तो एक समीक्षक होता म्हणून मला वाटले की त्याच्या विचारांना उत्तर देऊ, केवळ थोडेसे. कोणाला दुखविण्यासाठी नव्हे, तुम्हाला माहीत आहे, परंतु केवळ.
I said, is that too far from the scripture to be that? See? I said, no, it isn't. I said, because Jesus called prophets gods. That's right. God.
मी म्हटले, असे होणे शास्त्रलेखापासून फार दूर आहे का? समजले? मी म्हणालो, नाही, ते दूर नाही. मी म्हटले, कारण येशूने संदेष्टांना देव म्हटले. समजले? ते बरोबर आहे, देव.
And they say, well, you people try to take the place of God. That's not too far out. That's exactly what it is. It's exactly God manifested in flesh, just as he promised.
आणि ते म्हणतात, बरे, तुम्ही लोक देवाची जागा घेण्याचा प्रयत्न करतात, ते सुद्धा फार दूर नाही. ते अगदी तसेच आहे, ते अगदी तसे आहे. देव देहामध्ये प्रकट झाला जसे त्याने अभिवचन दिले.
This little family, we find, I told him this little story, which come to my mind just now, that one night it come up a storm, and mother said to Junior, said, now, you go on upstairs, son, and go to bed. He said, Mom, I'm scared. And he said, ain't nothing going to hurt you. Go on up and go to bed.
ते लहानसे कुटुंब आम्हाला आढळले. मी त्याला ही लहान गोष्ट सांगितली जी नुकताच माझ्या मनात आली, की एके रात्री तेथे वादळ झाले आणि आई ज्युनियरला म्हणाली, आता मुला, तू वर जा आणि बिछाण्यावर झोप. म्हणाला, मम्मा, मी घाबरतो. त्याने म्हटले, तुला काहीही इजा होणार नाही, वर जा आणि झोप.
Little junior laid up there and the lightning flashing around the windows, and the little fella got so nervous he sticking his head under the cover, and he could still hear the lightning, or see the lightning flash on the windows and hear the thunder roar.
लहान ज्युनियर तेथे झोपला होता आणि वीज खिडकीच्या सभोवती चकाकत होती, आणि हा लहान मुलगा इतका चिंताग्रस्त झाला, त्याने त्याचे डोके पांघरुणाखाली घातले आणि तो अजूनही विजेचा कडकडाट ऐकू शकत होता आणि वीज चमकताना खिडक्यांवर पाहू शकत होता आणि गडगडाट ऐकू शकत होता.
So he said, Mama. And she said, what do you want, Junior? He said, come up here and sleep with me.
म्हणून त्याने म्हटले, मम्मा. आणि तिने म्हटले, ज्युनियर, तुला काय हवे? म्हणाला, येथे वर ये आणि माझ्याबरोबर झोप.
So she come up the steps like any good loyal mother would, and she came up and she took little Junior in her arms and she said, Junior, mother wishes to speak to you just a moment. I said, all right, Mama.
म्हणून ती वर आली जसे एक चांगली विश्वासू आई करील. आणि ती वर आली आणि तिने छोट्या ज्युनियरला तिच्या मिठीत घेतले आणि म्हणाली, ज्युनियर, मम्मा तुझ्याशी या क्षणी बोलू इच्छित आहे. म्हणाला, ठीक आहे मम्मा.
So now you must bear this in mind. We go to church constantly. We read the Bible. We pray. We are a Christian family. We believe in God.
मी म्हटले, आता हे मनात ठेवले पाहिजे. आपण नेहमी चर्चला जातो, आपण बायबल वाचतो, आपण प्रार्थना करतो, आपण एक ख्रिस्ती कुटुंब आहोत आपण देवावर विश्वास ठेवतो.
And said, we believe that in storms and whatever goes on, God is our protection.
आणि म्हणतो आम्ही विश्वास ठेवतो की वादळामध्ये आणि काहीही झाले तरी देव आमचा रक्षक आहे.
He said, Mama, I believe every bit of that. But say, when that lightning's so close, he said, I want a God with skin on it.
त्याने म्हटले, मम्मा, मी या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो. परंतु म्हणाला, जेव्हा ती वीज इतकी जवळ येते, त्याने म्हटले, मला देव त्या आच्छादनासह पाहिजे.
So I think not only Junior, but all of us feel that way. When we get together, when we pray one for the other, God with skin on it.
म्हणून मला वाटते केवळ ज्युनियरच नव्हे, परंतु आपण सर्वांनाही तशाच प्रकारे वाटते. जेव्हा आपण एकत्र येतो, जेव्हा आपण एकमेकांसाठी प्रार्थना करतो, देव तेथे त्या आच्छादनासह असतो.
And we find out here that God has always had skin on him. When Moses seen him, he had skin on him. He looked like a man.
आणि येथे आपणास आढळते की देव नेहमीच त्याच्यावर आवरण ठेवत असतो. जेव्हा मोशेने त्याला पाहिले, त्याच्यावर आवरण होते, तो मनुष्यासारखा दिसला.
When God was behind the curtains, he had skin on him. And God tonight in his church is veiled in his church with skin on it. He's still the same God tonight. We find that.
जेव्हा देव त्या पडद्यामागे होता, त्याच्यावर आवरण होते. आणि देव त्या पडद्यामागे होता, त्याच्यावर आवरण होते. आणि देव आज रात्री त्याच्या मंडळीत आवरणाखाली आहे. आज रात्री जो अजूनही तोच देव आहे, आपणास ते आढळते.
But now as ever, the skin veil is what catches the traditions. They just can't believe it. That's God making them people act like that.
परंतु आतापर्यंत कातड्याचे आच्छादन म्हणजे ते आहे जे रीतिरिवाज पकडून ठेवते. ते विश्वास ठेवू शकत नाही की देवच त्यांना तसे वागण्यास भाग पाडित आहे.
See, it's because God's veiled in his church. In skin on. That's right.
समजले? याचे कारण हे की देव त्याच्या मंडळीत आच्छादलेला आहे, आवरणाखाली. त्यावर आवरण, ते बरोबर आहे.
He's hid from the unbeliever and revealed to the believer. Yes, sir.
तो अविश्वासणाऱ्यापासून लपलेला आहे आणि विश्वासणाऱ्यांस प्रकट झाला आहे. होय महाशय.
Now, when the tradition veil of traditions of the elders and the word is broke through, oh, of course, today then comes in plain view. We see him. Deity again veiled in human flesh.
आता जेव्हा त्यांचा रीतिरिवाजाचा पडदा, त्यांच्या पूर्वजांचा पडदा आणि ते वचन फाडून बाहेर येते, तेव्हा निश्चितच आज ते पूर्णतः दृश्यात येते. आपण त्याला पाहतो, ते दैवी पुन्हा मानवी देहात झाकले जाते.
Hebrews 1 said so. And also Genesis 18, you remember God was a man standing there eating and talking with Abraham and told what Sarah was doing in the tent behind it.
इब्रीकरास पत्र पहिला अध्याय त्याविषयी सांगतो. आणि उत्पत्ती 18 मध्ये सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, देव एक मनुष्य होता, तेथे उभा होता, खात होता आणि अब्रामाशी बोलत होता. आणि सारा तंबूत मागे काय करीत होती हे त्याने सांगितले.
And Jesus said, as it was in the days of Sodom, so shall it be at the coming of the Son of Man. Deity veiled again in human flesh.
आणि येशूने म्हटले, जसे सदोमाच्या दिवसांत होते, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळी होईल. देव पण मानवी देहात झाकलेले होते.
I remember Jesus didn't say when the Son of God is being revealed. In Luke, the 17th chapter, I believe, and about the 21st verse somewhere along there, he said, and when the Son of Man is being revealed.
आता लक्षात ठेवा, येशूने असे म्हटले नाही जेव्हा देवाचा पुत्र प्रकट होईल. लूक 17 अध्याय मला वाटते 20-21 वचन, तेथे कुठेतरी त्याने म्हटले, जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट होईल.
The Son of Man back in the church again, revealed in human beings, not Son of God, but the Son of Man again, back in his church again, in the last days. We find that he promised that in God's promises.
मनुष्याचा पुत्र पुन्हा मंडळीमध्ये मनुष्यामध्ये प्रकट होईल. देवाचा पुत्र नव्हे, परंतु मनुष्याचा पुत्र पुन्हा त्याच्या मंडळीमध्ये अंतिम दिवसात. आम्हाला आढळते की त्याने याविषयीचे अभिवचन देवाच्या अभिवचनात दिले आहे.
We notice another thing in the Old Testament. I have a scripture here in Exodus that the old badger skins, what did it do? It hid the glory of God from the people. The badger skins.
जुन्या करारात आपण आणखी एक गोष्ट पाहतो. माझ्याकडे येथे तो शास्त्रलेख आहे. निर्गमनाच्या पुस्तकात ते तहशाचे कातडे ते काय करीत होते? ते देवाचे तेज लोकांपासून झाकत होते. ते तहशाचे कातडे.
The people couldn't see it because it was a skin that held it. The skin was the glory of God was behind the skin.
लोक देखील पाहू शकत नव्हते कारण ते कातडे होते ज्यावर ते पकडले होते. ते कातडे देवाचे तेज त्या कातड्यामागे होते.
And now the glory of God is behind your skin. And the traditions don't see it. It's inside the veil where his word was.
आणि आता देवाचे तेज तुमच्या त्वचेच्या मागे आहे. ते बरोबर आहे. आणि रीतिरिवाज ते पाहू शकत नाही. ते आच्छादनाखाली आहे जेथे त्याचे वचन होते.
What was on the inside of that skin back there, the old badger skins?
त्या पडद्याच्या मागे, त्या तहशाच्या पडद्यामागे काय होते?
Which there was no beauty we should desire. And when it was made flesh and dwelt among us, it was still no beauty we should desire.
जेथे तेथे कुठलीही शोभा नव्हती ज्याविषयी आपण इच्छा करावी. तो देह केला गेला आणि आम्हामध्ये वस्ती केली. त्यामध्ये अजूनही काही सौंदर्य नव्हते ज्याची आपण इच्छा करावी.
And now the same thing is today. There's nothing in a man or a woman that can be desired. But what's in behind there? That's what it is.
आणि आता तीच गोष्ट आजही आहे. तेथे पुरुष किंवा स्त्रीमध्ये काहीच नाही ज्याविषयी इच्छा करू शकतो. परंतु हे काय आहे जे त्याच्या मागे आहे? तेच ते आहे. तुम्ही म्हणता,
When you say that fellow I know used to be a drunkard, he used to do this. I don't care what he used to do. What's hid behind that skin? What is behind there? That's what counts.
अच्छा, तो व्यक्ती मला ठाऊक आहे तो दारू पीत असे, तो हे करीत असे. मी याविषयी पर्वा करीत नाही की तो काय करीत असे. त्या आवरणाखाली काय लपलेले होते त्याच्या मागे जे आहे ते महत्वाचे आहे.
That's what the people is blind. The skin blinds the people.
तेच ते आहे जे लोकांना आंधळे करते. ते आवरण लोकांना आंधळे बनवते. समजले? ते म्हणतात, मला लक्षात आहे जेव्हा ती स्त्री तसे करीत असे. मला ठाऊक आहे ती काय करीत असे. परंतु आता काय आहे?
Them skins that was once on a badger, but now it's hiding the glory of God. Got it housed behind it. It was on an animal, but now it's housing the glory of God.
समजले? ते कातडे जे एकेकाळी तहशावर होते परंतु आता ते देवाचे तेज झाकीत आहे. त्याच्या मध्ये ठेवलेले आहे. ते तर एका प्राण्यावर होते परंतु आता त्यामध्ये देवाचे तेज वास करीत आहे.
And so can your skin be changed tonight to be made a housing place for God, God dwelling in humanity.
आणि तशाच तऱ्हेने तुमची त्वचाही आज रात्री बदलली जाऊ शकते. ह्यासाठी देवाचे वस्तीस्थान बनवले जाऊ शकते. देव मानवामध्ये वस्ती करीत आहे.
Not the old badger skins. We find out behind it was inside of there was the word. And the word there also was the shoe bread.
पहा, त्या जुन्या तहशाच्या कातड्यामागे आपल्याला आढळते त्याच्या आतमध्ये वचन होते. आणि वचनासह तेथे समक्षतेची भाकर सुद्धा होती.
The ark was sprinkled. And what was it? The Shekinah glory was in there.
कराराचा कोश शिंपडलेला होता. आणि ते काय होते? तेथे देवाचे शेखेना गौरव होते.
Now the word is a seed. And it cannot bring forth until the sun strikes it. The sun's got to be up on the seed to make it bear, to make it come forth.
आता वचन हे एक बीज आहे. त्याची वाढ होऊ शकत नाही जोपर्यंत पुत्र त्यावर प्रकाशत नाही. जिवंत राहण्यासाठी पुत्र बीजावर प्रकाशलाच पाहिजे. यासाठी की त्याने फळ द्यावे, त्याची वाढ व्हावी.
And that's the only way you take the word. See, take the word of God in your heart and walk into the Shekinah glory.
आणि तोच एक मार्ग आहे. तुम्ही देवाचे वचन घ्या. पहा, देवाचे वचन तुमच्या अंतकरणात घ्या आणि शेखेना गौरवामध्ये चाला.
And when you do, it'll bring shoe bread, manna, that's only given for a separated people. The only thing that can eat it, is permitted to eat it, is just the people who are permitted. He knows it.
आणि जेव्हा तुम्ही तसे करता, तो समक्षतेची भाकर मानणं आणतो. तो केवळ वेगळे केलेल्या लोकांनाच दिला आहे. एकच गोष्ट आहे जी ते खाऊ शकते, तिलाच ते खाण्याची परवानगी देण्यात आली आहे, ते म्हणजे ते लोक आहेत ज्यांना परवानगी देण्यात आली आहे आणि ते जाणतात.
Paul said you're changing from glory to glory. You see, finally it comes to its back to its original glory.
पौलाने येथे म्हटले आहे गौरवांतून गौरवात जात आहेत. आम्हाला समजले, शेवटी ते तिच्या मूळ गौरवापर्यंत पोहोचते.
This is like a seed of a morning glory, the seed of a flower. It falls into the ground, a seed of corn falls in the ground.
हे अगदी सकाळच्या गौरवाच्या बीजासारखे आहे, फुलाचे बीज जे भूमीत पडते, मक्याचे बीज जमिनीत पडते.
What's the first thing? It comes up and it's a little sprout. Then it goes to a tassel. Then from a tassel back to its original grain.
पहिली गोष्ट काय घडते? ते वर येते आणि तो एक लहानसा अंकुर असतो, मग तो गोंड्यापर्यंत जातो, मग गोंड्यापासून पुन्हा मूळ बीजाकडे जातो.
Well, that's exactly what the church has done. It come from Luther, Wesley, and now back to the original grain, back to its original glory, back to the glory it was at the beginning.
बरे, तीच गोष्ट मंडळीने केली आहे, ती लुथर वेस्ली पासून आली आणि आता पुन्हा त्या मूळ बीजाकडे, परत त्या मूळ गौरवाकडे, परत त्या गौरवाकडे जे प्रारंभी होते.
The sun that rose in the east is the same sun that's manifesting the same thing in the west, changing from glory to glory.
पुत्र जो पूर्वेला होता तो तोच पुत्र आहे जो पश्चिमेला प्रकट झाला आहे, गौरवांतून गौरवाकडे जात आहे.
It changed from the pagan down into Luther, and from Luther down into Wesley, and from Wesley out into Pentecost, and on, changing from glory to glory, producing the hidden manna.
ती मूर्तीपूजकांपासून लुथरमध्ये बदलली आणि लुथरमधून वेस्लीमध्ये, वेस्लीमधून पेंटिकॉस्टमध्ये आणि पुढे आणि पुढे, गौरवांतून गौरवात जात आहे, गुप्त मांडणा उत्पन्न करीत आहे.
And now it's right to bring him back exactly like he was at the beginning. The same ministry, the same Jesus, the same power, the same Holy Ghost.
आणि आता ती परिपक्व आहे, त्याला त्याच्या मूळच्या स्थितीत आणण्यास, त्याची तीच सेवकाई, तोच येशू, तेच सामर्थ्य, तोच पवित्र आत्मा.
The same one that come down on the day of Pentecost is the same Holy Ghost that's manifested today. From glory to glory to glory.
तोच एक जो पेंटिकॉस्टच्या दिवशी खाली उतरला, तो तोच पवित्र आत्मा आहे जो आज प्रकट झाला आहे, गौरवामधून गौरवात, गौरवाकडे.
It's back to its original seat with the baptism of the Holy Ghost with the same signs, same wonders, same baptism, same kind of people acting the same way with the same power, the same sensation. It's from glory unto glory.
आणि ते पुन्हा त्याच मूळ बीजाकडे, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासह, त्याच चिन्हांसह, तीच अद्भुते, तोच बाप्तिस्मा, त्याच प्रकारचे लोक, त्याच प्रकारे चालणारी, त्याच सामर्थ्यासह, तीच संवेदना, ती गौरवामधून गौरवात जात आहे.
And the next will be changed from this glory into a body like his own glorious body where we shall see him. Abraham saw the same.
आणि नंतर या गौरवांतून त्याच्या स्वतःसारख्या शरीरामध्ये, जेथे आम्ही त्याला पाहू, अब्राहमाने तेच पाहिले.
Now notice, we see how it was changed. Since Calvary, we are invited to share his glory.
आता लक्ष द्या, आपण पाहतो ते कसे बदलले गेले. कलवरीपासून आपणास त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
Now in 1 Corinthians 12, we are baptized into his body. By one spirit, we are all baptized.
आता पहिले करिंथकरास पत्र 12 मध्ये म्हटले आहे, त्याच्या शरीरामध्ये आपला बाप्तिस्मा झाला आहे, एका आत्मेने आपला सर्वांचा बाप्तिस्मा झाला आहे.
Not by one water, one spirit, we're all baptized. That's right. Now, and then we become part of him.
एका पाण्याने नव्हे, एका आत्म्याने आपला सर्वांचा बाप्तिस्मा झाला आहे, ते बरोबर आहे. आता आणि तर आपण त्याचे भाग आहोत.
I hope I'm not keeping you too long. See, I hope I'm not.
माझी आशा आहे की मी तुम्हाला खूप वेळ थांबवत नाही. समजले? मी आशा करतो मी थांबवत नाही.
But it's just like a great symphony that's playing out or acting out a drama.
परंतु हे अगदी एका महान संगीत कार्यक्रमासारखे आहे, जे वाजविले जाते किंवा नाटकामध्ये भूमिका केली जाते.
I don't know too much about symphonies or drama, but I was watching this play I was talking about Carmen when my daughter and them was in it and they were playing in this symphony in Carmen.
मी संगीत कार्यक्रम किंवा नाटकाविषयी अधिक जाणत नाही, परंतु मी हे नाटक पाहत होतो. मी कार्मेन विषयी बोलत होतो, जे माझी मुलगी आणि ते त्यात होते, आणि ते आणि ते या संगीत नाटकात कार्मेन मध्ये भूमिका करत होते.
There's acting out. The music was acting out the same thing.
ते भूमिका करत होते, संगीतही त्याच गोष्टीची भूमिका करत होते.
That's what it is when you're baptized by the Holy Spirit into Christ.
तशाच प्रकारे ते आहे जेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा होतो.
Now see, many of you have read or heard the story of the great Russian composer who composed Peter and the Wolf. And how they act that out on symbols and everything.
आता पहा, तुमच्यातील पुष्कळ जणांनी थोर रशियन रचनाकाराची गोष्ट वाचली किंवा ऐकली आहे, ज्याने पीटर आणि लांडगा ही गोष्ट रचली आहे, आणि कसे तो त्यांनी त्या झांजर आणि सर्व भूमिका केली आहे.
And anyone who knows the story that's reading it off of a paper and can hear that symphony, how it's acting that out, the drama, playing it out.
आणि ज्यांना ही गोष्ट ठाऊक आहे, जे ही कागदावर वाचू शकतात आणि संगीत नाटकात ऐकू शकतात, ते कसे नाटकात भूमिका करीत आहेत, वाजवत आहेत.
Well, they know every change. They can look at you and see the change.
का? त्यांना प्रत्येक बदल कळतो. ते येथे ते पाहू शकतात आणि बदल समजू शकतात.
But now what happens if the composer writes something and find out that it isn't just acted outright. We find out then that there's something that happens. There's something like him when we see them.
परंतु आता काय होईल जर रचनाकार काहीतरी लिहितो आणि आपल्याला आढळते की त्याची भूमिका योग्य रीतीने केली गेली नाही, तेव्हा आपल्याला समजते की तेथे काहीतरी आहे जे घडते, तेथे कसली तरी कमतरता आहे जेव्हा आपण त्यांना पाहतो.
He who composed it is made it up and wrote it out and then the symphony is playing it hits a wrong note. There's something wrong. The director gave the wrong motion.
ज्याने ती रचली आहे, बनवली आहे आणि लिहिली आहे आणि नंतर संगीत वाजवले आहे, चुकीचा सूर लावला आहे, तेथे काहीतरी चुकीचे आहे. दिग्दर्शकाने चुकीच्या हालचाली दिलेल्या आहेत.
See, that's what's the matter today, my Lutheran brethren, my Baptist brethren, my Pentecostal brethren, all my brethren from all different denominations, that's what it is.
समजले? आणि आज तेच महत्त्वाचे आहे माझ्या लुथरन बंधूंनो, माझ्या बॅप्टिस्ट बंधूंनो, माझ्या पेंटिकॉस्टल बंधूंनो, सर्व निरनिराळ्या संप्रदायांतील माझ्या बंधूंनो, हेच ते आहे.
See, you're trying to give a note that hit back in the days of Luther, Wesley, like that, when the music sheet here shows that it's another note.
समजले? तुम्ही तो सूर देण्याचा प्रयत्न करता जो लुथरच्या दिवसात दिला होता. वेसली तशासारखे जेव्हा प्रत्यक्षात संगीताचे पत्रक येथे दाखविते की तो दुसरा समय आहे. समजले? समजले? समजले?
We can't live in the light of Luther. He was a reformer. We appreciate his part, but we've played that out. We're way over here at the back of the book now. See, we can't play it out like that.
आपण लुथरच्या प्रकाशात जगू शकत नाही. तो एक सुधारक होता. आपण त्याच्या कार्याची दाद घेतो, परंतु आपण ती भूमिका पार पाडली आहे. आपण येथे पुढे आता पुस्तकाच्या मागे आलो आहो. समजले? आपण त्यासारखे वागू शकत नाही.
Now, the only way that you're ever going to be able to do it, my brethren, is this. And brethren of the world, or the different parts of the world, I might say, there's only one way for that director to do.
आता एकच मार्ग आहे जो तुम्हाला ते करण्यास समर्थ करील माझ्या बंधूंनो, तो हा आहे. आणि जगातील बंधुजन हो, जगातील निरनिराळ्या भागांतील बंधुजन हो, मी सांगू शकतो तेथे फक्त एकच मार्ग आहे जो दिग्दर्शकाने करावा.
He has to get in the same spirit that the composer was in. Then he's got it.
त्याला त्याच आत्म्यामध्ये जावे लागेल जो रचनाकारामध्ये होता, तेव्हा त्याला ते प्राप्त करता येईल.
And when the church, the symphony itself, where the worlds are watching for these signs and wonders, when the church and the composer and the director all get in the spirit of the composer.
आणि जेव्हा मंडळी स्वतः संगीतमाला असेल, जेथे जग ही चिन्हे आणि अद्भुते पाहतील जेव्हा मंडळी आणि रचनाकार आणि दिग्दर्शक ते सर्व रचनाकाराच्या आत्म्यामध्ये येतील.
Then when we say the days of miracles is past, it don't hit the right note. But when it gets in the right swing of it, the right spirit of it, how are you going to do it until the spirit comes down on the composer? Amen.
तेव्हा जेव्हा ते म्हणतात चमत्काराचे दिवस भूतकाळात गेले तो योग्य सूर देत नाहीत, परंतु जेव्हा ते खऱ्या सुरात येतात आणि खऱ्या आत्म्यामध्ये येतात, तुम्ही हे कसे करणार आहात जोपर्यंत रचनाकाराचा आत्मा खाली येत नाही? आमेन.
Then when you say the days of miracles never pass, the symphony cries out, Amen.
तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणाला चमत्काराचे दिवस कधीच समाप्त झाले नाहीत, संगीत मला बोलेल आमेन.
When we hit say Jesus Christ the same yesterday, today, and forever, the symphony cries out, Amen.
जेव्हा आम्ही एका सुरात येऊ म्हणू येशू ख्रिस्त काल आज व युगानुग सारखाच आहे, संगीत मला म्हणेल आमेन.
You shall receive power after this the Holy Ghost has come upon you. The symphony cries, Amen. I got it.
पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तेव्हा संगीत मला म्हणेल आमेन. मला समजले.
There's no more guesswork about it then. The whole symphony is right in harmony with the word.
माझ्याकडे ते आहे तेथे त्याविषयी अंदाजाचे कार्य नसणार, पूर्ण संगीत मला वचनाच्या सुसंवादात असेल.
That's it. Oh, it's a magnificent thing. The director and the composer must be in the same spirit, and so must the musicians be in the same spirit to act it all out. And the world is wondering what's going on.
तेच आहे. ओह, ही उत्कृष्ट गोष्ट आहे. दिग्दर्शक आणि रचनाकार एकाच आत्म्यामध्ये असले पाहिजेत, आणि तशाच प्रकारे संगीतकारही त्याच आत्म्यामध्ये असले पाहिजे, यासाठी की योग्य भूमिका करावी आणि जग आश्चर्य करील की काय चालले आहे.
The communism they talk about made me sick with it, and all this integration and everything else and segregation, oh mercy, such all this nonsense. When the coming of the Lord is at hand, there's something hitting wrong.
ते साम्यवादाविषयी बोलतात आणि मला बरे वाटत नाही, आणि हे सर्व एकीकरण आणि इतर सर्व काही आणि अलगीकरण, ओ दया कर, असे हा सर्व मूर्खपणा जेव्हा प्रभूचे येणे जवळ आहे तिथे काहीतरी अयोग्य गोष्टी होत आहेत.
I'm afraid that the directors got out of the spirit of the composer.
मला भय आहे की दिग्दर्शक रचनाकाराच्या आत्म्याबाहेर गेला आहे.
When we get that composer's spirit, that original power of God that the Bible said man of old was moved by the Holy Ghost to write this Bible, you'll see them two Chinese pieces of paper will come together just like God's Bible and a believer will come together.
जेव्हा आपल्याला रचनाकाराचा आत्मा मिळतो ते देवाचे मूळ सामर्थ्य ज्याविषयी बायबल म्हणते, प्राचीन पुरुष हे बायबल लिहिण्यासाठी पवित्र आत्म्याने चालविले गेले. तुम्ही पाहाल ते दोन चिनी कागदाचे तुकडे एकत्र जुळतील, तशाच प्रकारे देवाचे बायबल आणि एक विश्वासी एकत्र येतील. कारण ते दोघेही एकाच आत्म्यामध्ये आहेत, ते दोघेही समान आहेत, ते भिडस्तपणे सरळ एकत्र येतात.
What we need today is directors. That's right. Back to the word. Back and believe it, just as it said.
आज आपल्याला ज्याची गरज आहे ते म्हणजे दिग्दर्शक. ते खरे आहे. पुन्हा वचनाकडे या परत आणि त्यावर विश्वास ठेवा जसे त्यात म्हटले आहे.
And you see the God himself, that's the unveiling, the drama's made real.
तेव्हा तुम्ही स्वतः देवाला पाहता, तेच प्रकट करणे आहे, ते नाटक वास्तविक बनले जाते.
Today they say, well, he's a historical God. We know he crossed the Red Sea. He did all this and he was in the fiery furnace with the Hebrew children.
आज ते म्हणतात, बरे, तो एक ऐतिहासिक देव आहे, आम्हाला ठाऊक आहे की त्याने तांबडा समुद्र पार केला, त्याने हे सर्व केले आहे, आणि तो त्या अग्नीच्या भट्टीत त्या इब्री मुलांसह होता.
What good's a God of history if he isn't the same today?
त्या ऐतिहासिक देवामध्ये काय चांगले आहे, नाही का, जर तो आजही सारखा नाही.
Man is ever glorifying God for what he did do, thinking of what he will do and ignoring what he's doing.
मनुष्य आजपर्यंत देवाचे गौरव करीत आला आहे, जे त्याने त्याच्यासाठी केले आहे हा विचार करीत आहे तो काय करील आणि याकडे दुर्लक्ष करून की तो काय करीत आहे.
That's just in man to do that. And it's the same thing today, my brother. It's the very same thing.
ते केवळ मनुष्यामध्ये आहे की त्याने ते करावे आणि आजही तीच गोष्ट आहे माझ्या बंधुजन हो, तीच गोष्ट आज आहे.
Oh my, let's get back and get the symphony playing right. Where we the world can see Jesus up. If I be lifted up from this earth, I'll draw all men unto me. And he's the same yesterday, today and forever.
Oh, माझ्या देवा, आपण परत जाऊया आणि संगीत मला योग्य रीतीने वाजवूया. जेथे जे जगाचे आहेत ते पाहू शकतील. येशून म्हटले, जर मला तुम्ही पृथ्वीपासून उंच कराल तर मी सर्व मनुष्यांना माझ्याकडे आकर्षित करीन आणि तो काल आज आणि युगानुग सारखा आहे.
Let the directors get in the right spirit with the musicians and with the composer, everything will be all right. Then we're no guesswork about it. We are identified with him, man.
दिग्दर्शक संगीतकारासह आणि रचनाकारासह योग्य आत्म्यात येऊ द्या. सर्व गोष्टी बरोबर होतील तेव्हा आपल्याकडे त्या विषयावर अनुमान कार्य होणार नाही. तेव्हा आपण त्याच्याबरोबर ओळखले जाऊ. इब्रे 13:8 म्हणते, तो काल आज व युगानुग सारखा आहे.
Then and all he is, all he was and all he is, we are. Exactly.
आपण त्याच्यासह प्रेषित दोन प्रमाणे ओळखले जाऊ. आपण त्याच्याबरोबर त्याच बाप्तिस्म्यासह त्याच गोष्टीसह ओळखले जाऊ. त्या काळी तो सर्व होता आणि तो सर्व आहे आणि तो सर्व होता आणि तो सर्व आहे. आपण ते अगदी त्याच्यासारखे आहो.
Just like if I want to be a true American, I've got to be identified with everything she was, everything she is. I've got to be identified with it. If I am a true American.
अगदी तसेच जर मी एक खरा अमेरिकी होऊ इच्छितो मला त्या प्रत्येक गोष्टींबरोबर ओळख करून घ्यावी लागेल जी ती होती जी ती आहे. मला त्यासह ओळख करून घ्यावी लागेल जर मी एक खरा अमेरिकी आहे.
If I am a true American, then I landed on Plymouth Rock. Amen. I did. If I'm an American, so did you. You landed on Plymouth Rock with the Pilgrim Fathers.
जर मी एक खरा अमेरिकी आहे तर मी प्लेमाउथ खडकावर उतरलो आहे. आमेन. मी केले आहे. जर मी एक अमेरिकी आहे तसेच तुम्हीही केले आहे. तुम्ही त्या प्लेमाउथ खडकावर प्रवासी पूर्वजांबरोबर उतरला आहात. त्या प्लेमाउथ खडकावर जेव्हा ते आले मी त्यांच्या बरोबर होतो तसेच तुम्ही सर्वजणही होता.
I rode with Paul Revere right down the road to warrior or danger.
मी पॉल रिव्हरवर घोडेस्वार होतो अगदी त्या रस्त्यावर. यासाठी तिला धोक्याची सूचना द्यावी हे अगदी बरोबर आहे.
Right down here at Valley Forge, I crossed the icy Delaware with a bunch of soldiers who half of them didn't have shoes on.
येथे व्हॅली फोर्जवर बर्फाळ डेलावेअरला मी पार केले त्या शिपायांच्या समूहासह ज्यांच्यातील अर्ध्या जणांच्या पायात बूट नव्हती.
I prayed all night with George Washington beforehand. I crossed the Delaware with a vision in my heart. We are Americans. Yes, sir, at Valley Forge. I certainly did.
मी अगोदरच जॉर्ज वॉशिंग्टन सह संपूर्ण रात्र प्रार्थना केली. मी हृदयात एक स्वप्न ठेवून डेलावेअर पार केली. आम्ही अमेरिकी आहोत होय महाशय. व्हॅली फोर्ज येथे मी निश्चितपणे हे केले.
I returned thanks with the original Thanksgiving fathers. I returned thanks to God. If I'm a real American, I was identified there at that table.
मी मूळ धन्यवाद देणाऱ्या पूर्वजांसह धन्यवाद दिला. मी परमेश्वराला धन्यवाद दिला. जर मी वास्तविक अमेरिकी आहे तर मी तेथे त्या मेजावर ओळखला गेलो आहे.
If I'm a real American, I was identified when I stood with Stonewall Jackson. If I'm a real American, I was identified at the Boston Tea Party. Yes, sir, when we refused to have things pulled over our eyes.
जर मी एक खरा अमेरिकी आहे जेव्हा मी स्टोनवॉल जॅक्सन बरोबर उभा होतो मी ओळखला गेलो होतो. जर मी एक खरा अमेरिकी आहे तर मी बोस्टन येथे टी पार्टीसह ओळखला गेलो होतो. होय महाशय. जेव्हा आम्ही त्या गोष्टी घेण्यास नकार दिला तेव्हा खोट्या गोष्टीवर भरोसा केला. मी खरा अमेरिकी आहे मी त्या गोष्टीसह ओळखला गेलो. होय महाशय. ओ बापरे.
I'll ring the Liberty Bell the first 4th of July in 1776. I'll ring the Liberty Bell here and declare that we are independent to be a real American. I had to.
मी पहिली स्वातंत्र्याची घंटा 4 जुलै 1776 मध्ये वाजवली. मी तेथे स्वातंत्र्याची घंटी वाजवली आणि घोषणा केली की आम्ही स्वतंत्र आहोत. एक खरा अमेरिकी या नात्याने मला ते करावे लागले. मी त्या आंदोलनामध्ये तिच्या लज्जेसहित ओळखला गेलो. जेव्हा भाऊबंद विरोधात लढले मला तिच्या लज्जेत तसे सहभागी व्हावे लागले जसे तिच्या गौरवातही मी सहभागी झालो. जर मी एक अमेरिकी आहे तर मला तसे करावे लागेल. मी तिच्याबरोबर ओळखला गेलो होतो. होय महाशय. मी गेटिसबर्ग येथे ओळखला गेलो होतो जेव्हा लिंकनने त्याचे भाषण केले. होय श्रीमान.
आय वॉज ऑन वेक आयलंड. Over that bloody soldier's body, I rose in Wake Island. On Guam, I helped hoist that flag.
मी वेक आयलंड वर होतो रक्तबंबाळ सैनिकासह. मी वेक आयलंड वर उठलो. गॉम वर झेंडा फडकवण्यास मदत केली.
I'm a real American. Amen. All she is, I am proud of it. Yes, indeed. All America has been, all she is, I'm still that to be American. Everything she was, I have to be because I'm identified with her.
मी एक खरा अमेरिकी आहे. आमेन. जे सर्व ती आहे मी ही आहे आणि त्याचा अभिमान आहे. होय खचित. सर्व अमेरिका जी होती जी ती आहे तो मी ही आहे. एक अमेरिका म्हणून सर्व गोष्टी जी ती होती मी ही आहे कारण मी तिच्यासह ओळखला गेलो आहे.
सेम थिंग बाय बीइंग अ ट्रू क्रिश्चियन. यू हैव टू बी आयडेंटिफाइड विथ इट.
तशीच गोष्ट एक खरा ख्रिस्ती असण्याद्वारे आहे. तुम्ही त्यासह ओळखले गेले पाहिजे.
I preached with Moses and with Noah and warned the people of the oncoming judgment to be a real Christian.
मी मोशेसह प्रचार केला आणि नोहा बरोबर आणि लोकांना पुढे येणारा न्यायाची सूचना दिली. एक खरा ख्रिस्ती असल्या कारणाने.
I was with Moses at the burning bush. I saw the pillar of fire. I saw his glory. I was with Moses up there in the wilderness. To be a Christian, I had to be identified with everything God was.
मी मोशेसह त्या अग्नीच्या झुडपात होतो. मी तो अग्निस्तंभ बघितला. मी त्याचे गौरव पाहिले. मी मोशे बरोबर त्या वाळवंटात होतो. एक ख्रिस्ती म्हणून मी एक ख्रिस्ती म्हणून परमेश्वराच्या सर्व गोष्टीत मी ओळखला गेलो पाहिजे.
I seen his glory. I heard his voice. Don't try to explain away from me now because I was there. I know what I'm talking about. I seen what happened. Yes, sir.
मी त्याचे गौरव पाहिले. मी त्याची वाणी ऐकली. मला वेगळे करण्याकरिता स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू नका कारण मी तेथे होतो. मी जाणतो मी कशाविषयी बोलत आहे. जे घडले ते मी पाहिले आहे.
I was at the Red Sea when I seen the Spirit of God move down and part the water from one side, not through a bunch of reeds that you're trying to say that, but through about a 90-foot sea. I seen the Spirit of God. I walked with Moses through that dry ground across that Red Sea.
मी तांबड्या समुद्रात होतो जेव्हा मी देवाचा आत्मा खाली उतरताना आणि समुद्राचे पाणी एका बाजूला दुभंगताना पाहिले. त्या वेळूच्या झुडपांतून नाही जे आज ते सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु 90 फूट समुद्रामधून मी देवाचा आत्मा पाहिला. मी मोशेसह त्या शुष्क जमिनीवरून चालून तांबड्या समुद्राच्या पलीकडे गेलो.
I'm still doing it tonight.
मी सिनाय पर्वताजवळ उभा होतो आणि ढगांचा गडगडाट होताना आणि वीज पडताना पाहिली. मी त्यांच्यासह मांडणा खाल्ला. मी त्या खडकांतून प्यालो. मी आज रात्रीही ते करीत आहे.
I was identified with the manna eaters. I was identified with them that drunk from the rock. I was also identified when Joshua blew a trumpet and the walls of Jericho fell down.
मी त्या मांडणा खाणाऱ्यासह ओळखला गेलो होतो. मी त्या खडकांतून पाणी पिणाऱ्यासह ओळखला गेलो होतो. मी तेव्हाही ओळखला गेलो होतो जेव्हा यहोशवाने तुतारी वाजवली आणि येरूची भिंत खाली पडली.
I was in the lion's den with Daniel. I was in the fiery furnace with the Hebrew children. I was with Elijah on Mount Carmel.
मी दानियेलासह सिंहांच्या गुहेत होतो. मी त्या इब्री मुलांसह अग्नीच्या भट्टीत होतो. मी डोंगरावर एलियासह कर्मेल डोंगरावर होतो.
I was with John the Baptist and before them critics. I seen the Spirit of God descending. I heard the voice of God say, this is my beloved Son in whom I'm pleased to dwell in. Yes, sir, I sure was identified with him. That's exactly right.
मी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानासह होतो आणि त्या टीकाकारांसमोर होतो. मी देवाचा आत्मा खाली उतरताना पाहिला. मी देवाची वाणी होताना ऐकली. हा माझा परमप्रिय पुत्र आहे ज्यात राहण्यास मी संतुष्ट आहे. होय श्रीमान, मी निश्चितच त्याच्यासह ओळखला गेलो होतो. ते अगदी बरोबर आहे.
I was identified there at the grave of Lazarus when he raised up Lazarus. I was identified at the woman at the well when he told her sins. Yes, sir.
मी तेथे लाजरच्या कबरेजवळ ओळखायला गेलो जेव्हा त्याने लाजरला उठवले. मी त्या स्त्रीसह विहिरीजवळ ओळखला गेलो जेव्हा त्याने तिला तिची पापे सांगितली. होय श्रीमान,
I surely was identified with him in his death. And I was identified on the first Easter. I raised with him from death. And identified with him in his death.
मी निश्चितच त्याच्या मृत्यूत त्याच्यासह ओळखला गेलो होतो आणि पहिल्या इस्टरवर ओळखला गेलो होतो. मी त्याच्याबरोबर मृत्यूतून उठविला गेलो. मी त्याच्या मृत्यूत त्याच्यासह ओळखला गेलो.
I was with the 120 in the upper room. I was identified up there with them. I feel religious. Oh my! I was identified there. I'm one of them.
मी माडीवरील खोलीत त्या 120 जणांसह होतो. मी त्यांच्याबरोबर ओळखायला गेलो होतो. होय, मला धार्मिक असल्यासारखं वाटत आहे. ओ माझ्या देवा, मी तेथे ओळखला गेलो होतो. मी त्यांच्यातील एक आहे.
I was identified. I got the same experience they had. I was there when it happened to be a true Christian.
मी तेथे ओळखला गेलो होतो. माझ्याकडे तोच अनुभव आहे जो त्यांच्याकडे होता. जेव्हा हे घडले मी तेथे एक खरा ख्रिस्ती म्हणून होतो.
I witnessed some mighty rushing wind coming. I witnessed that. I felt the power of God as it shook.
मी त्या मोठ्या सुसाट्यासारख्या आलेल्या वाऱ्याचा साक्षीदार होतो. मी तेथे साक्षीदार होतो. मी देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला जेव्हा ते हादरले.
I was with them and spoke in tongues. I felt the anointing coming and I was with them. I was identified with them. When the Holy Ghost began to speak through tongues with them.
मी त्यांच्याबरोबर होतो जे निरनिराळ्या भाषेतून बोलले. मी तेथे आलेल्या अभिषेकाचा अनुभव घेतला. मी त्यांच्या सोबत होतो. मी त्यांच्यासह ओळखला गेलो जेव्हा पवित्र आत्मा निरनिराळ्या भाषांतून त्यांच्याशी बोलू लागला.
I was with Peter before the critics in Acts 2 when he preached a great sermon and I was identified with him. Yes, sir.
मी पेत्राबरोबर होतो जेव्हा त्याने प्रेषित 2 मध्ये समीक्षकांसमोर महान भाषण केले. मी त्याच्याबरोबर ओळखला गेलो होतो. होय श्रीमान,
and Acts 4 when they assembled together I was with them when the building shook. At your prayer meeting the building shook where they were sitting. I was identified there with them.
प्रेषित 4 मध्ये जेव्हा ते एकत्र जमले मी त्यांच्यासह होतो. जेव्हा ती इमारत हादरली, प्रार्थना सभेनंतर इमारत हादरली जेथे ते बसले होते, मी त्यांच्यासह तेथे ओळखला गेलो.
I preached with Paul on Mars Hill. Yes, sir, I was with John on the Isle of Patmos and seen his second coming.
मी पौलासोबत या टेकडीवर प्रचार केला. होय महाशय, मी योहानासोबत पात्म बेटावर होतो आणि त्याचे दुसरे येणे पाहिले.
I was with Luther in the Reformation. I was with Wesley, that firebrand snatched from the fires when the great revolt against the Anglican Church. I was there with him.
मी लुथर सोबत सुधारणुकीच्या कार्यात होतो. मी वेस्ली सह होतो जेव्हा ते पेटलेले लहान लाकूड त्या आगीतून हिसकावले. जेव्हा अँग्लिकन चर्च विरुद्ध मोठे आंदोलन झाले मी तेथे त्याच्याबरोबर होतो.
Here I am tonight, 1964, in Philadelphia. Pennsylvania, identified with the same kind of group, with the same kind of an experience. I must be to be a Christian. I must stay identified where the word of God is being manifested.
आणि तेथे आज रात्री मी 1964 फिलाडेल्फिया पेनिन्सिल्व्हेनिया मध्ये त्याच प्रकारच्या समूहासह त्याच प्रकारच्या अनुभवासह ओळखला जात आहे. मी एक ख्रिस्ती असल्या कारणाने मला तसे असले पाहिजे. मी तेथे ओळखला गेलो पाहिजे जेथे देवाचे वचन प्रकट केले जात आहे.
I'm identified with a group that feels the Spirit of God. I'm identified with a group that knows He's unveiled, that knows He's the same yesterday, today, and forever, that knows that this is not a fanaticism. It's Jesus Christ, the same yesterday, today, and forever. I'm identified with that group here tonight.
मी त्या समूहाबरोबर ओळखला जात आहे जे देवाच्या आत्म्याचा अनुभव करीत आहेत. मी त्या समूहाबरोबर ओळखला जात आहे जे जाणतात की तो प्रकट झाला आहे, जे जाणतात तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. ते जाणतात की हे धर्मवेडा नाही, तो येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. मी आज रात्री त्या समूहासह ओळखला जात आहे.
Yet they're called a bunch of heretics, yet a bunch of fanaticism on account of the word of God.
तरीही त्यांना बंडखोरांचा समूह, अजूनही धर्मवेड्यांचा समूह देवाच्या वचनामुळे म्हटले जात आहे.
I'm not ashamed of the gospel of Jesus Christ, for it's the power of God unto salvation of them all.
परंतु मला येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे आणि मी तो आहे.
I'm with them living epistles I spoke of. Vindicated, God veiled in human form in men and women.
मी त्यांच्यासोबत आहे जे लिखित पत्र आहेत ज्याविषयी मी बोललो आहे, सिद्ध केलेले आहे. देव मानवी रूपात स्त्री आणि पुरुषामध्ये झाकलेला आहे.
Oh God, in his amorpha again, unveiled himself and make himself known to his people, the great king who laid aside his glory.
होय, देवाने पुन्हा आपला मुखवटा काढून टाकला आहे. तो स्वतःला त्याच्या लोकांमध्ये प्रकट करीत आहे, तो महान राजा ज्याने त्याचे गौरव बाजूला ठेवले.
Yet a little while and the world won't see me no more. I'll be veiled to them. But ye shall see me. For I'll be with you even in you. All the way to the consummation.
आता थोडाच वेळ आहे आणि जग मला आणखी पाहणार नाही. मी त्यांच्यासाठी झाकलेला असेन, परंतु तुम्ही मला पाहाल. परंतु मी तुम्हा बरोबर असेन, जगाच्या अंतापर्यंत तुम्हामध्ये असेन.
Changing from Luther to Wesley to on and on, from glory unto glory, I'm still the same God. Going back to the original glory. Hallelujah.
लुथर पासून वेस्ली पर्यंत बदलत आहे गौरवांतून गौरवामध्ये. मी अजूनही तोच परमेश्वर आहे जो जिवंत आहे आणि त्याच्या मूळ गौरवाकडे परत जात आहे. हालेलुया.
He has broken every denominational veil, every sound barrier. That sound that says, oh, that's fanaticism. He broke right through that. The sound that came out of there said, oh, that people are crazy. He broke right through that veil. Yes, he did.
त्याने प्रत्येक सांप्रदायिक पडदे फाडले आहेत, प्रत्येक आवाजाच्या अडथळ्यांना तोडले आहे. ते आवाज जे म्हणतात होय तो धर्मवेडेपणा आहे, ते पूर्णपणे तोडले आहे. तो आवाज जो तेथून येतो म्हणतो होय ती लोक वेडी आहेत, त्याने तो पडदा पूर्णपणे फाडला आहे. होय त्याने केले आहे.
होय
तुम्ही ते करू शकत नाही, तुम्ही कोणीच नाही, केवळ धर्म वेड्यांचा समूह आहात. त्याने तो पूर्णतः तोडला आहे. दिव्य आरोग्य अशी काही गोष्ट अस्तित्वात नाही, त्याने ते पूर्णतः तोडून टाकली आहे. ओ माझ्या देवा, कारण त्याचे वचन सांगते तो ते करील. तुम्ही देवाच्या वचनाला जिंकू शकत नाही.
आणि
अजूनही तो आज रात्री तो सामर्थ्य विजय मिळविणारा येथे उभा आहे, कारण त्याने प्रत्येक मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन प्रत्येक प्रकारचे पडदे फाडले आहेत. तो आज रात्री त्याच्या लोकांमध्ये उभा आहे जे रीतिरिवाजाने जिंकले गेले नाही. लोकांना जे वाटेल ते बोलू द्या, जे वाटेल ते करू द्या, जे काही त्यांना वाटते. परमेश्वर त्या आवाजांच्या अडथळ्यांना तोडत आहे.
And remember, they tell me when a plane really breaks that sound barrier, there's no limit to its speed.
आणि लक्षात ठेवा, ते मला म्हणतात जेव्हा एक विमान वास्तविकरित्या त्या आवाजांचा अडथळा तोडते तेव्हा त्याच्या वेगाला काही मर्यादा राहत नाही. मी तुम्हाला सांगत आहे, जेव्हा तुम्ही रीतिरिवाजांचे अडथळे तोडता ते हे म्हणतात की येशू पूर्वी होऊन गेला आणि आता तो नाही. जेव्हा तुम्हाला कळते की तो काल आज व युगानुग सारखा आहे, तेव्हा तेथे मर्यादा उरत नाही की देव अशा सभामध्ये तेथे काय करू शकतो आणि जगाला दाखवतो की त्यांना कसली गरज आहे. जगातील जत्रा नाही परंतु एक विश्व संजीवन जे जिवंत देवाच्या उपस्थितीने भरलेले व बाप्तिस्मा घेतलेले असेल मुखवटा काढून स्वतःला मानवी देहात प्रकट करीत आहे. हालेलुया, मी त्यावर विश्वास करतो.
Broken every barrier, every veil, nothing can hide his presence.
प्रत्येक अडथळा प्रत्येक पडदा त्याने तोडला आहे, त्याची उपस्थिती कोणीही लपू शकत नाही.
When people get hungry in their heart, there's a veil ready to be broke. You can just depend on it. Rend every veil by his great Holy Spirit.
जेव्हा लोक आपल्या हृदयात भुकेले होतात तेव्हा तेथे एक पडदा आहे जो फाडला जाण्यास तयार आहे. तुम्ही केवळ त्यावर अवलंबून राहू शकता. त्याच्या महान पवित्र आत्म्याने प्रत्येक पडदा फाडा.
And here he stands tonight, the mighty conqueror. Same yesterday, today, forever. Healing the sick, baptizing the believers, just as he always did. He's the mighty conqueror.
आणि आज रात्री येथे तो सामर्थी विजय मिळविणारा उभा आहे. काल आज आणि युगानुग सारखा आहे. आजारांना बरे करीत आहे. विश्वासणाऱ्यांस बाप्तिस्मा देत आहे जसे त्याने नेहमी केले आहे. तो सामर्थी विजय मिळविणारा आहे.
Doom devils are on the run. Yes, sir. They always are when he's around.
दुर्दैवी सैतान पळत आहे. होय महाशय, ते नेहमीच असतात जेव्हा तो स्वभोवती असतो.
Closing, you might say this. There was a read a story many years ago about an old violinist. He had an old violin he was going to sell. You've heard the story many times.
बंद करताना मी हे सांगू शकतो. तेथे एक काही वर्षा अगोदर मी एक गोष्ट वाचली होती जी एका व्हायोलिन वादकाची आहे. त्याच्याकडे एक जुने व्हायोलिन होते, ते तो विकणार होता. तुम्ही ही गोष्ट खूप वेळा ऐकली आहे.
And they want to sell it for a certain thing. And the auctioneer said, who will give me so and so? And I believe he's offered a few coins, maybe 50 cents or something. Going once, going twice.
आणि ते ती काही विशेष गोष्टींसाठी विकणार होते. आणि लिलाववाला म्हणाला, कोण मला इतके इतके देईल? मला वाटते त्याला काही नाणी, कदाचित 50 सेंट्स किंवा असेच काही. एक झाला, दुसरा झाला.
Directly a man raised up in the back. He said, just a minute. He walked up and got it. Let's think if he played this. There is a fountain filled with blood drawn from Emmanuel's veins. When sinners plunge beneath the flood, lose all their guilty stains.
एकदम थेट एक व्यक्ती मागे उभा राहिला. त्याने म्हटले, जरा एक मिनिट. आणि तो गेला आणि ते घेतले. कल्पना करूया की त्याने हे वाजवले. तेथे एक झरा आहे जो रक्ताने भरलेला आहे. इमॅन्युएलच्या नसांतून काढले आहे. जेव्हा पापी त्या रक्तामध्ये डुबतात त्याचे सर्व अपराधांचे डाग निघून जातात.
Then when he laid it down, there was a dry in a place. Then he said, who offered? One said 5,000, 10,000. It was priceless. Why? The old master of the violin had revealed its true quality.
तेव्हा जेव्हा त्याने ते खाली ठेवले तेथे एकही डोळा कोरडा नव्हता. तेव्हा त्याने म्हटले, कोण किंमत लावील? एकाने म्हटले 5,000, 10,000. ते बहुमोल होते. का? त्या वयस्क व्हायोलिनच्या गुरुने त्याची खरी गुणवत्ता प्रकट केली.
Oh, brother, sister, now let the master of this world who wrote it, the great Holy Spirit, rosin up his bow with love and pull it across your heart.
होय भावा बहिणींनो, आता या वचनाचा गुरु ज्याने ते लिहिले आहे तो महान पवित्र आत्मा, त्याने आपल्या प्रेमाच्या बाणाने तो तुमच्या हृदयाच्या आरपार खेचला.
There is a fountain filled with blood drawn from Emmanuel's vein. You'll see the full value and see the unveiled God come out in view.
तेथे एक झरा आहे जो रक्ताने भरला आहे, जो इमॅन्युएलच्या नसांतून काढला आहे. तुम्ही त्याची पूर्ण किंमत पाहाल आणि प्रकट केलेल्या देवाला आपल्या दृष्टीसमोर पाहाल.
He just the same as he was when he fell on the day of Pentecost upon the people, when he kenosed himself, emptied right into him. That's right.
तो अगदी तसाच आहे जसा पेंटिकॉस्टच्या दिवशी तो लोकांवर आला जेव्हा त्याने स्वतःला त्यामध्ये ओतले, रिक्त केले. ते बरोबर आहे. तुम्ही म्हणाल, भाऊ ब्रॅनम, मी प्रयत्न केला आहे, मी प्रयत्न केला आहे, मी हे ते इतर केले आहे.
One day I was having a meeting at Carlsbad, New Mexico, and we went down in this big old bat den down there, and it was kind of spooky looking. And we got down there.
एके दिवशी माझी कार्ल्सबर्ग न्यू मेक्सिको येथे सभा होती आणि आम्ही मोठ्या जुन्या वटवाघळांच्या गुहेत होतो आणि ते एक प्रकारे भीतीदायक दिसत होते आणि आम्ही तेथे खाली गेलो.
The man, we got down there, his face, he snapped the lights off, and oh my, you can imagine how dark it was. It's so dark you could feel it.
आणि एक मनुष्य जेव्हा तो त्या जागी गेला, त्याने बत्ती विझवली आणि होय माझ्या देवा, तुम्ही कल्पना करू शकता की तेथे किती अंधार होता. तेथे इतका अंधार होता की तुम्ही अनुभव करू शकता. आणि ते बरेचसे तशाच प्रकारे आहे की असा समय येत आहे जेव्हा आपण मंडळांना पाहत आहोत की त्या देवाच्या वचनाला ओळखण्यात अयशस्वी ठरत आहे. जेव्हा तुम्ही सिओनेच्या कन्यांना तसेच करताना पाहत आहात जसे त्या अगोदर करत होत्या,
when you see our brothers that smokes and drinks and tells dirty jokes and things is still trying to hold their confession in Christ, oh my, it's dark, it's pitch dark.
जेव्हा तुम्ही पाहता की आमचे भाऊ धूम्रपान करतात आणि मद्य पितात आणि घाणेरडी विनोद सांगतात आणि अशा गोष्टी आणि अजूनही त्यांच्या ख्रिस्तांतील कबुलीला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतात, ओ प्रभू परमेश्वर, हा अंधकार आहे, हा घोर अंधकार आहे.
We see the sign of his coming. It's always darkest just before day. Then the morning star comes out to hail the day and hurl and show that it's coming.
आपण त्याच्या येण्याचे चिन्ह पाहत आहोत. तेथे असेल नेहमी दिवस उगवण्याच्या पूर्वी घोर अंधकार असतो. तेव्हा पूर्वेचा तारा जय जयकार करीत येतो आणि पुढे येणाऱ्या गोष्टींची सूचना देतो आणि पुढे होणाऱ्या गोष्टी दाखवतो.
Notice. And in there, when they turn that off, there's a little girl just screamed to the top of her voice. And there's a little boy standing by the guide. And he's seen that guide when he switched the lights off like that.
लक्ष द्या, तेथे जेव्हा त्यांनी बत्ती विझवली, तेथे एक लहान मुलगी होती जी मोठ्याने किंचाळली. आणि तेथे एक लहान मुलगा मार्गदर्शकाच्या बाजूला उभा होता. आणि त्याने त्या मार्गदर्शकाला पाहिले जेव्हा त्याने बत्ती विझवली.
And that little sister is just about to have a fit. She's screaming, jumping up and down. Oh, what's going to happen next? What's the matter? What's the matter?
आणि ती लहान बहीण बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत होती. ती ओरडत होती, खालीवर उड्या मारत होती. ओ, पुढे काय होणार आहे? काय मामला आहे? काय मामला आहे?
You know what he screamed? He said, "Don't fear, little sister. There's a man here who can turn on the lights." Listen, little sister, you might think we're small and in the minority, but don't fear. There's a man here who can turn on the lights. That's the Holy Spirit.
तुम्हाला ठाऊक आहे तो काय ओरडला. त्याने म्हटले, बहिणी घाबरू नको, तेथे तो मनुष्य आहे जो ती बत्ती पेटवू शकतो. लहान बहिणी, लक्षपूर्वक ऐक. तुला कदाचित वाटेल आपण लहान आहो आणि थोडेसे आहो, परंतु घाबरू नको. तेथे एक मनुष्य आहे जो बत्ती पेटवू शकतो. तो पवित्र आत्मा आहे.
You believe in? Let us bow our heads just a moment. I'm sorry to keep you.
तुम्ही त्यावर विश्वास ठेवता का? आपण आपली मस्तके काही क्षणासाठी झुकूया. तुम्हाला जास्त वेळ थांबवल्याबद्दल मला क्षमा करा.
ओ ग्रेट गॉड ऑफ हेवन, अनवेलिंग युअरसेल्फ, अनफोल्डिंग युअरसेल्फ, मेकिंग युअरसेल्फ नोन, द ग्रेट किंग ऑफ ग्लोरी, टेक दीज लिटल इलस्ट्रेशन्स टुनाइट एंड लेट देम फॉल डाउन एट द हार्ट्स ऑफ द पीपल.
हे महान स्वर्गाच्या देवा, तू स्वतःला प्रकट करीत आहे, तू स्वतःला उघडीत आहे, तू स्वतःची आम्हाला ओळख देत आहे. गौरवाचा महान राजा, आज रात्री या लहान उदाहरणांना घेऊन लोकांच्या अंतकरणात पडू दे.
And may we see that unveiled one, that one who came down and rent the veil of the temple.
आणि हो दे, आम्ही त्या अनावरण झालेल्याला पाहू शकू जो एक खाली आला आणि मंदिराचा पडदा फाडला.
And then went right out of that veil, come right down into human veils again on the day of Pentecost. Has ever been the same, changing from glory to glory.
आणि तेव्हा तो पडद्यांतून बाहेर आला आणि पेंटिकॉटच्या दिवशी पुन्हा मनुष्य रूपी पडद्यामध्ये आला. तो सारखाच आहे, गौरवांतून गौरवात बदलत आहे.
And now we're right back, like all nature acting right back to the original seed,
right from one church age to another.
आणि आता आपण सगळे निसर्गाप्रमाणे कार्य करीत आहो, पुन्हा परत मूळ बीजाकडे, एका मंडळींतून दुसऱ्या मंडळीकडे.
And in this last age here we are right back to the original thing that fell on the day of Pentecost to fulfill every scripture.
आणि इथे या अंतिम युगात इथे आपण पुन्हा मूळ गोष्टींकडे जात आहोत, जी पेंटिकॉस्टच्या दिवशी लावली गेली होती प्रत्येक पवित्र वचन पूर्ण करण्यासाठी.
The light in the evening time and the works that I do shall you also and so many things that you promised in your word.
संध्याकाळच्या समयात प्रकाश आहे आणि जी कार्य मी करीतो ते तुम्हीही कराल आणि कितीतरी गोष्टी ज्याचे तू तुझ्या वचनात अभिवचन दिले आहे.
Father, if there be one here who has never broke through that veil yet, or if there be one here who's just impersonated someone who has went through the veil, give grace tonight, Father.
पित्या, जर इथे कोणी असेल जो अजून तो पडदा फाडून बाहेर आला नसेल, किंवा जर येथे कोणी असेल जो केवळ त्याची नक्कल करतो, जो पडद्यांतून बाहेर निघून आला आहे, पित्या आज रात्री अनुग्रह कर.
May they see that mighty conqueror standing here, full of grace and power to forgive. Grant it, Father.
त्यांनी हे पहावे की सामर्थ्य जय देणारा, दया आणि सामर्थ्यात परिपूर्ण क्षमा करणारा येथे उभा आहे. पित्या हे प्रदान कर.
And while our heads are bowed, would there be some in here, how many might I say that, would say, Brother Branham, I'm lifting my hand. Pray for me. Just keep your head bowed and raise your hand.
आणि आपली मस्तके झुकलेली असता काय कोणी येथे असे आहेत? किती जण काय ते म्हणू शकतात, भाऊ ब्रॅनम मी आपले हात उंचावत आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही तुमची मस्तके झुकविलेली ठेवा आणि तुमचे हात वर करा.
I want to break through every veil that I can really see the conqueror. God bless you. My the hands.
मी प्रत्येक पडदा तोडू इच्छितो जोपर्यंत मी सामर्थ्य जय मिळविणाऱ्याला वास्तवात पाहत नाही. देव तुम्हास आशीर्वाद देव. माझ्या बापा हातांकडे.
Up in the balcony to the right. God bless you. Balcony to the back. God bless you. Be real honest.
वर बाल्कनीत उजवीकडे. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देव. मागे बाल्कनीत वर करा. देव तुम्हास आशीर्वाद देव. वास्तवात प्रामाणिक रहा.
To the left, raise your hand, say, Brother Bram, I might have been a Christian for years, but really, I've never come through that veil. I've really never done it. I haven't got that what they had then.
डावीकडे तुमचे हात वर करा. मना, भाऊ ब्रॅनम मी कदाचित खूप वर्षांपासून ख्रिस्ती असेल, परंतु वास्तवात मी कधीच त्या पडद्याबाहेर आलो नाही. मी खरेच ते कधीही केले नाही. माझ्याकडे ते नाहीये जे तेव्हा त्यांच्याकडे होते.
Today we got, I'm a hot-blooded plant. You take a flower that's raised in a hotbed, you have to bathe it, pet it, spray it, water it.
आज मी एक रोप आहे, वाढीला अनुकूल अशा ठिकाणी लावलेलो आहे. एका फुलाला घ्या जे एका अनुकूल जागी वाढलेले आहे. तुला ते वाढवावे लागेल, पाळावे लागेल, त्याला शिंपडावे लागेल, पाणी द्यावे लागेल.
But that original plant that grows out there on the desert, same kind of a flower, looks like it. It don't get a bit of water, but no bugs get on it. It's rugged. It's a real.
परंतु ते मूळ रोप जे वाळवंटात उगते त्याच प्रकारचे फूल त्यासारखे दिसते ज्यास पाण्याचा थेंबही मिळत नाही, परंतु त्यावर किडे येत नाही. ते मजबूत आहे, ते वास्तविक आहे.
Could you compare Christianity with Christianity today with what it was then? Could you imagine this group what we call Christians today across the world being like those was after Pentecost?
काय तुम्ही तेव्हाच्या ख्रिस्तीत्वाची तुलना आजच्या ख्रिस्तीत्वाशी करू शकता? काय तुम्ही या समूहाची कल्पना करू शकता? आपण ज्यांना आज ख्रिस्ती म्हणतो, जे या जगात त्या लोकांसमान आहे जे पेंटिकॉस्ट नंतर होते.
Babied and patted and from one church to another and say something you don't like, get up and walk out. No, oh, could you imagine that? No. What is the matter? It's a reproduction.
ज्यांना वाढवले गेले, पालन पोषण केले आणि एका मंडळींतून दुसऱ्या, आणि असे बोलतात जे तुम्हाला आवडत नाही, उभे राहतात आणि बाहेर निघून गेले, आणि होय, काय तुम्ही त्याची कल्पना करू शकता? नाही. काय समस्या आहे? ही पुनर्निर्माण आहे.
Michelangelo that created the monument of Moses, you can get a reproduction of that very cheap, but the original.
Michelangelo ज्याने मोशेच्या स्मारकाची निर्मिती केली, तुम्ही त्याची नक्कल फार कमी पैशात करू शकता, परंतु मूळ.
The one who painted the Lord's Supper,
I guess that original painting would run into millions of dollars if you could even buy it. I don't even know where it's at. But you can buy a cheap reproduction of it for about $1.98. You can.
तो ज्याने प्रभुबोधचे चित्र रंगविले मला वाटते ते मूळ चित्र लाखो डॉलर्सचे असेल. जर तुम्ही ते विकत घेऊ शकता मला माहित नाही की ते कुठे आहे, परंतु तुम्ही त्याची प्रतिकृती कमी किमतीत अंदाजे 98 सेंट डॉलर्समध्ये विकत घेऊ शकता. तुम्ही करू शकता.
That's why it is today a cheap Christian, a reproduction, just a church joiner. You can buy them out for a cigarette or a common drink.
आणि आज ते तसेच आहे. एक कमी दर्जाचा ख्रिस्ती, एक प्रतिकृती, एक मंडळी तेनर आहे. तुम्ही त्याला एका सिगारेटने विकत घेऊ शकता, एका किंवा एका पेयाद्वारे.
For a woman with cut hair, painted lips, you can buy her for anything in the fashions of the world, but you can't touch that genuine.
किंवा स्त्रीसाठी एका केस कापणाऱ्याच्या पद्धतीने किंवा रंगविलेले ओठ तुम्ही तिला जगातील फॅशनद्वारे कशानेही विकत घेऊ शकता, परंतु तुम्ही एका खऱ्या ख्रिस्तीला स्पर्शही करू शकत नाही.
I see him in full view, the same yesterday, today and forever. Oh Christian, don't you want to be a real Christian?
मी त्याला संपूर्ण रूपात पाहत आहे, काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. अरे ख्रिस्ती लोकांनो, तुम्ही एक खरे ख्रिस्ती बनू इच्छित नाही का?
If there's any didn't raise your hands, will you do it while I'm just going to pray? God bless you. God bless you. Oh, that's just fine. Just look at that.
जर तेथे असा कोणी आहे ज्याने आपले हात वर केले नाही, तुम्ही ते कराल का? बरे, मी प्रार्थना करीत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. ओ, हे चांगले आहे, केवळ त्याकडे पहा.
Our heavenly Father, thy word shall not return to thee void. You as the one made the promise, I'm only responsible for saying that you said it. I'm just repeating your words.
आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे वचन विफल होऊन परत येत नाही. तूच तो आहे ज्याने हे अभिवचन दिले आहे. मी केवळ असे म्हणण्यास जबाबदार आहे की तू ते म्हटले आहेस. मी तुझे वचन केवळ उच्चारित आहे.
You said, he that heareth my word and believeth on him that sent me has eternal life. You promised it.
तू म्हटले आहेस, जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळाले आहे. तू ते अभिवचन दिले आहे.
And Lord, we know we have them reproductions today. Many that say they believe when they don't. It shows up. But Lord, there's some genuine too.
आणि प्रभू आम्हाला ठाऊक आहे, आमच्याकडे आज त्या प्रतिकृती आहेत जे म्हणतात की ते विश्वास करतात परंतु ते करीत नाहीत. ते दिसत आहे परंतु प्रभू त्यात काही खरेही आहेत.
I pray that you just grant in here tonight that every man and woman, boy or girl, no matter what nation they are, what color they are, what church they belong to, oh God, fill them.
मी प्रार्थना करीतो की तू आज रात्री ते प्रदान करशील की प्रत्येक पुरुष आणि स्त्री, मुलगा किंवा मुलगी, महत्वाचे नाही की कुठल्या देशाचे आहेत, त्यांचा वर्ण काय आहे, ते कुठल्या मंडळीचे आहेत, हे देवा त्यांना भर.
May they see the real manifestation of that same Jesus today right among us as he was at the day of Pentecost when he revealed himself for this age being the Holy Ghost.
हो दे, त्यांना त्याच येशूचे वास्तविक प्रकटीकरण आज आमच्यामध्ये मिळू दे जसे ते पेंटिकॉस्टच्या दिवशी होते जेव्हा त्याने त्याला या युगाकरिता पवित्र आत्म्याद्वारे प्रकट केले.
Seeing the words fulfilled, the prophecies come to pass.
वचनाला पूर्ण होताना पाहत आहेत, भविष्यवाणा होताना पाहत आहे. प्रदान कर.
We compare today what's called the church of the world or the world council of churches and compare that with the promise on Pentecost.
आज जगात ज्या मंडळ्या आहेत वर्ल्ड काउन्सिल चर्च आणि त्यांची तुलना पेंटिकॉस्टच्या अभिवचनाशी करीत आहेत.
There is no comparison at all. We cannot get our dirty clothes washed on that ticket.
तेथे मुळीच तुलना होऊ शकत नाही. आपण त्या तिकिटावर आपली घाणेरडी वस्त्रे धुवू शकत नाही.
But Lord God, if we'll come back to that fountain, there's a cleansing process. Then our experience and God's word will match one another. Then we can claim our possession.
परंतु प्रभू परमेश्वरा, जर आम्ही त्या झऱ्याजवळ येऊ तेथे शुद्धतेचा मार्ग आहे, तेव्हा आमचे अनुभव आणि देवाचे वचन एकमेकांशी जुळतील, तेव्हा आम्ही आमच्या अधिकाराचा दावा करू शकतो.
Grant it, Lord, tonight as I commit these people in your hands. Give to each one what we have need of, Father. We ask in Jesus' name. Amen.
प्रभु आज रात्री ते प्रदान कर, कारण मी हे लोक तुझ्या हाती समर्पित करतो. पित्या, प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे दे. आम्ही येशूच्या नावाने मागतो. आमीन.
God bless you. Thank you a lot for standing and waiting a long time. And I'm sorry I kept you to 10 minutes after 10. God be with you till I see you in the morning. I turn the service now to, I suppose, to Master Sermon.
देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. मी तुमचा उभे राहिल्याबद्दल, एवढा वेळ थांबविल्याबद्दल खूप आभारी आहे. आणि तुम्हाला 10:10 पर्यंत थांबविल्याबद्दल मला क्षमा करा. मी तुम्हाला सकाळी भेटेपर्यंत परमेश्वर तुम्हाबरोबर असो. मी ही सभा आता सभापतीला देतो.